नमस्कार नमस्कार नमस्कार. तर सुरू करायच्या आधी आपण हे यूट्यूबवरती ऐकत असाल तर खाली चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका. स्पॉटीफाय, गुगल पॉडकास्ट, ॲपल पॉडकास्ट किंवा तुमच्या आवडत्या कुठल्याही पॉडकास्टच्या ॲपवरून हे ऐकत असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत पोचायला मदत होईल. बाकी एवढे बोलून मी माझे चार शब्द संपवतो आणि आजच्या भागाला सुरुवात करतो.
आज आपल्यासोबत आहेत आपले पाहुणे श्री विनायक रानडे, नाशिकहून आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. तर विनायक रानडेंचं स्पेशालिटी मी तुम्हाला सांगतो, तर तुम्ही आमच्या मागच्या भागात ऐकलं असेल की पराग, रोहित, मला आम्हाला पुस्तकं वाचायला आवडतात. तर पुस्तकं वाचायला आवडतात हे एका लिमिटपर्यंत माणूस आवडून घेऊ शकतो, पण एखाद्याने ते पुस्तक स्वतःला आवडतं आणि अशी पुस्तकं सगळ्यांना आवडावी म्हणून जो ध्यास घेतलेला आहे, ध्येय ठेवलेलं आहे, असे हे श्री विनायक रानडे. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे चालवल्या जाणारी ग्रंथ तुमच्या दारी या संकल्पनेचे, या चळवळीचे ते जनक आणि कर्ता धर्ता. तर आजपर्यंत त्यांनी पुस्तकांचं इतकं मनावर घेतलंय की त्यांनी जवळ हजारो लोकांना लाखो पुस्तकं, अगदी करोडो रुपयांची पुस्तकं त्यांच्यापर्यंत पोहोचती केली आहेत. ग्रंथ जे आहेत ते ग्रंथालयात बंदिस्त न ठेवता लोकांच्या अगदी हातात त्यांनी नेऊन दिलेली आहेत आणि त्यामुळे वाचन संस्कृती लयाला पावते का काय ही जी भीती असते मराठी माणसाला, ती भीती अगदी नाहीशी होईल इतपत त्यांचं कार्य आहे. तर त्यांचं आजपर्यंतचा प्रवास ह्या कार्यातला आणि त्यांना आलेले अनुभव गमती जमती त्यांच्याकडून ऐकण्याची आमची खूप इच्छा होती, त्याच्यामुळे आज त्यांना आम्ही आमंत्रित केलंय. तर नमस्कार रानडेजी.
नमस्कार नमस्कार. मेथोडे नाव मला फार आवडलंय.
धन्यवाद.
सगळ्या जेवणाची चव बदलून टाकत आणि सगळ्यात गमतीचा भाग असा आहे की माझं काम आहे हे मेथपुटासारखंच आहे माझ्या मते. जे निरस जीवन जे आहे ते पण तुमच्या मेथपुट सारखं ग्रंथ तुमच्या दारीच्या माध्यमातून लोकांचं त्या जीवनाला एक रस प्राप्त व्हावा अशी ती खरी संकल्पना आहे. त्यामुळे नाव पण एकदम समर्पक आहे. मेतकूट परिवाराचा पण मी पहिल्यांदा आभार मानतो कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथ तुमच्या दारीच्या वतीने.
तर ग्रंथ तुमच्या दारी आता मला माहिती, बऱ्याच लोकांना माहिती संकल्पना, पण ज्यांना माहिती नाही त्यांना थोडक्यात तुम्ही ती समजून सांगा आणि तिथपर्यंत तुमचा प्रवास कसा राहिला. तुम्ही म्हणजे तुम्ही एक व्यावसायिक आहात, तो डोलारा सांभाळून हे एवढं मनावर घेतलं त्याचं काय कारण आहे ते सांगा आम्हाला जरा.
असं म्हणजे मी एक व्यावसायिक होतो असं म्हणायला हरकत नाही, कारण तसं व्यवसाय सोडून एक 13 वर्ष झाली. तो म्हणजे चरितार्थासाठी आपण खूप झटत असतो आणि मला नेहमी असं वाटतं की जे मला जाणवलं ते अर्थात त्याला कारणही तसंच होतं. एका अपघातामध्ये मला ते जाणवलं की माणूस हा नुसता पैशाच्या मागे धावतोय पण सगळं पैशानी काही त्याला घेता नाही येत आणि त्याच्यासाठी तो जे आता काम करतोय त्याचं पैशात रुपांतर करायचं पण ते किती प्रमाणात करायचं त्याला कुठे ना कुठे तरी त्याला आता बंधन राहिलेलं नाहीये. तर ते मी काही केलं नाही. आता गेला 13 वर्ष झाले. माझा व्यवसायाशी नावाने संबंध एवढाच आहे की मी मुद्रण व्यवसायिक आहे, कारण मी आधी मुद्रणाचा व्यवसाय करतो आणि आता मुलगा करतो. कारण शेवटी जसं लोकांसाठी मी झटतो तसं घर पण चालायला पाहिजे, त्याच्यामुळे माझा आणि व्यवसायाचा आता नाममात्र संबंध आहे तो आहे मुद्रण व्यवसाय. बाकी ग्रंथ तुमच्या दारी म्हणा किंवा असे अनेक छोटे मोठे जे उपक्रम आहेत त्यातलं ग्रंथ तुमच्या दारी हा प्रामुख्याने. ह्याच्यासाठी दिवस रात्र जे काय करता येईल ते डोक्यामध्ये ते सारखी चक्र सुरू असतात असं ते ग्रंथ तुमच्या दारी आहे, व्यवसाय नाहीये.
तर सुचलं कसं ग्रंथ तुमच्या दारी, याची सुरुवात कशी झाली मग थोडं सांगता का?
ग्रंथ तुमच्या दारीची जी सुरुवात झाली ती म्हणजे एक छंद होता मला की वाढदिवसाला शुभेच्छा द्यायच्या. आता हा लहानपणापासून होता. त्या काळी आपल्याकडे किती नात्यातले काय 10-12 वाढदिवस किंवा 25 वाढदिवस असं गृहीत धरू आपण ओळखी पाळखीचे लहानपणी किती असतात, पण ते पण लक्षात ठेवण्या इतकी बुद्धी नव्हती. त्यामुळे मग कॅलेंडर हा एक त्याच्यासाठी राजमार्ग निवडला होता आणि नोव्हेंबर मध्ये पुढच्या वर्षीचं कॅलेंडर आणलं की त्याच्या त्या त्या तारखांना ते वाढदिवस लिहून ठेवायचे. आणि साधारणतः आमच्या घरी पद्धत अशी होती की देवघराच्या बाजूला कॅलेंडर, त्यामुळे सकाळी देवाला नमस्कार केले की आठवण व्हायची आज कोणाचा वाढदिवस. मग त्या काळात भेटून शुभेच्छा देणं वगैरे असं कालांतराने तंत्रज्ञानाने प्रगती केली, एकमेकांचे संवाद साधायला दूरध्वनी आले, मग पुढे भ्रमणध्वनी आले, असं सगळं ते वाढत गेलं आणि माझा गोतावळा पण वाढत गेला. आणि मग ही सगळी नावं त्या त्या काळच्या फोनमध्ये, म्हणजे आधी पेजर आलं, मग पेजर नंतर मोबाईल आला. मग मोबाईल मध्ये नावं सेव्ह करताना एक नाम साधारण एक अडचणीचं व्हायला लागलं. म्हणजे उदाहरणार्थ जोशी कुलकर्णी हे इतके यायला लागले की हे आपण का भेटलो या लोकांना, ह्यांचा नंबर आपल्याकडे काय कारणाने आला. तर त्याच्यासाठी मी ते ग्रुप करून ठेवायला लागलो की बाबा त्याचा व्यवसाय काय, त्याच्याशी निगडीत ग्रुप करायचा. मग समजा केटरिंग व्यवसायातला आहे तर वाढपी ग्रुप करायचा. मग तो कशाशी संबंधित आहे तर तो कलाकार आहे, मग चमको ग्रुप, की कायम वर्तमानपत्र उघडल्यानंतर त्यांच्या बातम्या असतात, त्यांचे फोटो दिसतात, मग चमको ग्रुप. मग नाती ग्रुप म्हणजे माझे नातेवाईक, गोती ग्रुप जे बायकोकडून गोत्यात आणणारे नातेवाईक, असं ते सगळं करून मग त्या शिक्षकी पेशा अशा ज्या त्याच्या कार्याच्या पद्धतीने ते ग्रुप झाले. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आपण शुभेच्छा दिल्यानंतर समोरचा माणूस सुखावतो. तर मग त्या काळामध्ये हे जे फेसबुक वगैरे असे सोशल माध्यम काही नव्हती, म्हणजे की लोकांना कळायला, तेव्हा वर्तमानपत्र हा एक छोटासा भाग असायचा की ज्याच्यामध्ये एकदम दिग्गज लोकांचे वाढदिवस काय आहेत, ते तीन चार जणांचे वाढदिवस यायचे, किंवा राजकारण्यांचे भाऊंच्या वाढदिवसाला शुभेच्छा वगैरे, ज्यांचा आपला काही संबंध नसतो. पण सामान्य माणसाचा वाढदिवस कळण्याचे इतके काही मार्ग लोकांना उपलब्ध नव्हते. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की तेव्हा बल्क SMS म्हणून एक पॅकेज मिळायचं, तर मग ते मी घ्यायचो 30,000 महिन्याला वगैरे असे मेसेजचं पॅकेज घेतलं की मी रोज ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या मित्र परिवाराला ते कळवायला लागलो की याचा वाढदिवस आहे. आणि त्या काळात मोबाईलही नवीन होते, अनेकांना नाव माहिती असायचं, मोबाईल नंबर नसायचा. मग मी मोबाईल नंबर, घरचा नंबर, त्याचा वाढदिवस ज्याचा आहे त्याचे सगळे डिटेल पाठवायचे. आणि ते एक माझ्या मध्ये मी नुसती माहिती पुरवायचो, पण त्या माहितीचा उपयोग असा व्हायला लागला की रोजचे 300-500 मेसेज जायचे. तर त्यातले 50-100 लोक फोन करायचे, 50-100 त्याला SMS करायचे, 2-5 भेटायला जायचे. आणि मग त्याला कळायचं नाही की आपला वाढदिवस आज या वर्षी एकदम अचानक कसं काय सुरू झालं. आणि मग आनंद व्हायला लागला. आणि ती मानसिकता असते की मला काही मिळालं की समोरच्याला काहीतरी द्यायची इच्छा असते. तर मग सगळेजण मला विचारायला लागले की विनायक तुला काय देऊ का, तर तोच तर असं काही डोक्यात नव्हतं की काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. आणि मुद्रणाचा व्यवसाय सुरू होत, मुद्रणाच्या व्यवसायामुळे कुसुमाग्रजांची भेट, कुसुमाग्रजांच्याकडे जाणं येणं, शांता शेळके कुसुमाग्रज हे सगळे माझ्या ऑफिसला येऊन जायचे. आणि हे सगळं करताना साहित्याशी संबंध पण होताच आणि काम चालू होत. आणि तेव्हा एक सामान्य माणसाची जी बॅलन्स शीट असते ती अशी असते की तुम्ही दिवसभर जे काय कष्ट कराल त्याचं रूपांतर पैशात करण्यासाठी झटायचं, आणि ते कमवलेले पैसे आपल्या कुटुंबावर एकदा खर्च केले की आपण खूप महान आहोत, असं त्याला एक स्वतःबद्दलचा एक आनंद व्यक्त करायचा की मी मुलासाठी हे केलं, मी अमुक बायकोसाठी केलं, मी आईसाठी केलं, आणि त्याच्यात मोठे पण मानायचं, असं साधं माझं पण चालू. आणि एक 2004 एक अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये 1.5 वर्ष मला बिछाण्यावर काढायला लागलं. आणि तेव्हा या गोष्टी ज्या जाणवल्या त्याच्यामधली पहिली तर असं लक्षात आलं की पैशाने आयुष्य विकत घेता येत, कारण गाडी जो चालवत होता तो तिथल्या तिथे मित्र दगावला. पैशाने जर आयुष्य घेता आलं असतं तर त्याच्या घरच्यांनी पैसे देऊन त्याचं प्राण वाचवले असते, पण तो गेला. म्हणजे पैसा हा काही सर्वस्व आहे असं नाही. दुसरं, मला सगळ्यांच्या कडनं काहीतरी हवंय, जो मला भेटायला येईल त्यांनी माझ्यासाठी काय करावं अशी यादी मी मनातल्या मनात नेहमी करत असायचो. पण मी यांच्यासाठी काय करेल असं मला कधी लिहिता नाही आलं. त्यामुळे उजव्या हाताने मला काय हवं ते जसं मी पटापट लिहायचो, तसं कधीतरी डाव्या हाताने मला काय देता येईल ते लिहिता यायला पाहिजे. आणि मी करतो ही भावना काढून टाकायला पाहिजे, कारण मी काहीच करत नाही. मी नसतो तरी घर चाललंच असतं, समाज चालला असतं, असं काही नाही आपल्या असण्या नसण्याने काही नसतं. मग काय करायचं, तर त्या काळामध्ये हे मी सांगतोय ते 2004 नंतरचा काळ सांगतो. त्या काळामध्ये आपल्या शरीराला सौष्ठव आणि त्याची तब्येत नीट ठेवण्यासाठी लोकांच्या मनात जागरूकता आली होती. जॉगिंग ट्रॅक असतील, जिम असतील, असा आहार विहार या सगळ्यांचा लोक विचार करायला लागले होते. एखाद्याला काही व्यवसाय करायचा आहे किंवा काही प्रगती करायची आहे तर त्याला पैसे देणारे अनेक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन होत्या की ज्याला पैशासाठी कोणाची प्रगती आडेल असं काही नव्हतं. मग तरी सुद्धा कुठेतरी सामाजिक स्वास्थ्य बिघडलंय आणि ते सामाजिक स्वास्थ्य जर का परत पूर्ववत आणायचं असेल तर त्याच्यासाठी वाचन हे महत्वाचं आहे असा हा कुसुमाग्रजांच्या बरोबरचा जो काळ घालवला त्याच्यामध्ये ते मनात पक्क बिंबलं होतं. म्हणून मग आपण काहीतरी करायचं म्हणून मग वाचनालयाकडे जाण्याचं मनात आलं आणि मग कुसुमाग्रज स्मारकला वाचनालय सुरू झालं. जर ग्रंथ तुमच्या दारी कल्पना ही अस्तित्वात नव्हती. कुसुमाग्रज स्मारकला वाचनालय झालं आणि पहिलेच अमेरिकेतल्या मित्राच्या भावानी 15 लाख रुपये दिले त्याच्यामध्ये पुस्तकं आली वाचनालय सुरू झालं. कारण वाचकापर्यंत पुस्तक पोहोचवण्याचे तेव्हा 2 मार्ग होते. पहिला मार्ग होता तो वाचनालय आणि दुसरा विकत घेणं आणि त्या काळामध्ये विकत घेण्याचं प्रमाण हे अत्यंत अल्प होत. बहुतांश गावांमध्ये एक चांगलं मोठं वाचनालय दर्जेदार वाचनालय आणि त्या वाचनालयामध्ये रोज जाण्याची सवय अशा त्या कुटुंबाला असलेली लोक होती त्यामुळे वाचनालयातनं पुस्तक मिळतं. तर कुसुमाग्रज स्मारक मध्ये वाचनालय झालं तर की त्या भागामधल्या वाचकांना तरी पुस्तकं उपलब्ध होती अशी ती कल्पना. देणगी मिळाली वाचनालय सुरू झालं पण त्या दिवशी उपलब्ध असलेली पुस्तकं सगळी तिथे आहेत त्या पैशामध्ये. पण वाचनालयात नवीन पुस्तकं यायला पाहिजेत रोज प्रकाशित होतील अजून खूप साहित्य आहे ते घ्यायला पाहिजे. मग परत कुठेतरी पैसा हा त्याला लागेल कारण 2 मार्ग डोक्यात होते की एक तर लोकांकडनं गोळा करून पुस्तकं आणायची किंवा विकत पुस्तकं आणायची. गोळा करूनचा जो मार्ग होता तो काही फारसा मनाला भावला नाही कारण कोणाच्याही घरामध्ये अन्न शिळं झाल्याशिवाय आपण जर कामवालीला देत नसतो तर लोक सुद्धा ते देतील जे तेवढं चांगल्या दर्जाचं असेलच याची खात्री नाही. पण जर आपल्याकडे पैसे आले तर आपल्याला वाचकाला जे हवं जे चांगलं आहे ते घेता येईल आणि मग हे पैसे कसे उभे करायचे. आणि मग एकदम लक्षात आलं की वाढदिवसाला आपण ज्यांना आनंद देतोय तर त्याला वाढदिवसाला एका पुस्तकाचे पैसे देणगी म्हणून जर मागितले तर त्याला चांगला प्रतिसाद मिळेल. मग एक पुस्तक घेण्यासाठी मग कधी कोणी 50 देईल कोणी 100 रुपये देईल कोणी 500 रुपये देईल असं देईल. सुरुवात केली खूप आनंद झाला पहिल्यांदा जेव्हा 1 लाख रुपये झाले असं माझ्या लक्षात आलं की आपल्याला आतापर्यंत 1 लाख रुपये देणगी मिळाली तर तेव्हा असं खूप समाधान वाटलं. मग हळूहळू करता करता 2 वर्षामध्ये 5 लाख रुपये झाले आणि हे सगळं करताना त्या अमेरिकेच्या मित्रांनी जेव्हा पहिल्यांदा देणगी दिली तर तेव्हा माझे एक असं अजून लक्षात असं आलं की समजा तो तिथे तो पैसे त्यांनी ट्रान्सफर केले तो समोर नव्हता तो जेव्हा परत अमेरिकेला गेला तेव्हा त्यांनी पैसे ट्रान्सफर केले. तो जर असता तर इथे आपण त्याचा सत्कार समारंभ ठेवला असता मग त्या सत्कार समारंभाला 5-50 माणसं बोलवली असती त्यांना न्याहारी दिली असती चहा पाणी झालं असतं मग त्याला एक छान मोमेंटो शाल असं दिलं असतं मग त्याला घेऊन आमचे सगळे ट्रस्टी जेवायला गेले असते रात्री असं सगळं केलं तर 50,000 रुपये खर्च झाले असते. मग त्यांनी देतानाच 50,000 रुपये पुस्तकासाठी दिले होते. मग आपण ते त्याच्या सत्कारावर खर्च करण्याचा आपला अधिकार नाही. म्हणजे लोक जी देणगी देतात ती पुस्तकासाठी देतात त्यामुळे त्याच्यामध्ये माझं जाणं येणं राहणं माझं फोन किंवा ह्या गोष्टी कुठे त्याच्यावरचा खर्च संस्थेमार्फत जर झाला तर त्याला न्याय देता नाही येणार. त्यामुळे आपण पहिल्या दिवसापासून तो एक प्रकर्षाने काम करत गेलो पण तरी 2 वर्षानंतर एक दिवस असं मन खट्टू झालं की आपण काहीतरी चुकतोय. लोक देतात पैसे आपण ते घेऊन येतो त्याचे चांगली पुस्तकं आणतो पण वाचनालयाची उभी उंची आपण वाढवतोय. कारण गमतीचा भाग असा होता की 2 वर्षात 5 लाख ह्याचा अर्थ मला वर्षाला 2.5 लाख रुपये मिळू शकतो आणि त्याचा दुसरा मला अर्थ असं लक्षात आला की 500 रुपये साधारण त्या काळात द्यायचे लोक तर 500 रुपये देणारे 500 मित्र माझ्याकडे आहेत.
म्हणजे हा म्हणजे कसं की जे लोक स्वतःचा वाढदिवस येऊन पार्टी देतात मित्रमंडळींना तर पार्टीवर खर्च करतील एक वेळ पण ते करता करता स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोक देणगी द्यायला लागले असंच ना.
देणगी द्यायला लागले आणि गंमत अशी होती की मला असं लक्षात आलं की वाढदिवस हा एक अशी गोष्ट आहे की ज्याला रविवार नाही ज्याला नॅशनल हॉलिडेचा प्रॉब्लेम नाही ज्याला पितृपंधरवडा नाही ज्याला अमावस्येचं बंधन नाही ज्याला कर्फ्यूचं बंधन नाही कोणीतरी या 365 दिवस सुखवणारा माणसं त्या काळात माझ्याकडे 3,500 फोन नंबर होते त्यामुळे खूप धमाल वाटायची. आणि मग लेखक लिहितो ते पब्लिशर जो आहे तो प्रकाशक प्रसिद्ध करतो वाचनालय उपलब्ध करतो पण जोस्तर वाचक वाचत नाही तोस्तर त्याला पूर्णत्व येणार नाही. मग या सगळ्या लोकांनी पुस्तकांसाठी देणगी दिली, त्याच्या आपण दर्जेदार पुस्तकं आणली, वाचनालय झालं. पण वाचनालयात जर लोक येण्याचं प्रमाण आणि पुस्तकांचं प्रमाण हे जर व्यस्त झालं तर त्या देणगीला पण न्याय मिळणार नाही, लेखकाला पण न्याय मिळणार नाही. मग काहीतरी आपण करायला पाहिजे, कारण वाचनालयाची उभी उंची वाढते आणि ही पसरट व्हायला पाहिजे. म्हणजे मदत मला जर जगभरातनं मिळत असेल तर फक्त गंगापूरच्या कुसुमाग्रज स्मारकाच्या आसपासच्या परिसरातल्या वाचकांना त्याचा लाभ का मिळावा, म्हणजे आपण काहीतरी चुकतोय. आणि मग एकदम डोक्यात प्रकाश आला, लहानपणी वर्गामध्ये जेव्हा पेठे विद्यालयात शिकायचो मी तर एखाद्या तासाला कोणी शिक्षक नसले की आमच्याकडे ती पुस्तकांची पेटी यायची आणि ती पेटी वाचायला द्यायची. कुसुमाग्रजांनी स्वतः ते आयात असताना इथल्या जो त्र्यंबकेश्वर साईडचा जो भाग आहे तर त्या भागामध्ये जिथे छोटे छोटे पाडे आहेत, वस्त्या आहेत, तिथे साखळी वाचनालय चालू केलं, पिशव्यांच्या मधनं पुस्तकं जायची. तुम्हाला माहितीच असेल की बडोद्याच्या महाराजांनी याच्यावरती खूप मोठं काम केलं वाचकांना पुस्तक देण्याचं, अनेक उपक्रम होते. तर म्हटलं तसं काही करता येईल का, कारण बालपणी काय होतं, आम्ही आजोळी दर सुट्ट्यांमध्ये आत्ते मामे भावंड असे सगळे मिळून आम्ही 15-16 लोक एकत्र असायचो मुली आणि सगळ्या बहिणी भाऊ. आणि मजा काय यायची तेव्हा, तर ते असं लक्षात आलं की मी कोणाचं तरी पुस्तकं घेतोय, कोणाचं तरी टी शर्ट वापरतोय, कोणाचं तरी घड्याळ घेतोय, कोणाची तरी सायकल, म्हणजे आदान प्रदान होतं. म्हणजे एक वस्तू विभागून वापरण्याची सवय लहानपणी आम्हाला होती. शालेय पुस्तकांची तर दरवर्षी ते ठरलेच असायचं घ्यायची पुस्तकं द्यायला, पण इतर वस्तूंची पण मजा यायची. त्यामुळे प्रत्येक वस्तूचा सुयोग्य वापर आणि ती एकमेकांना दिल्यामुळे त्याच्यातली विविधता, म्हणजे अनेक लोक ती वापरायची. मग मी विचार केला की पुस्तकांना लोकांपर्यंत न्यायला पाहिजे, कारण काय होतंय की वय, वेळ आणि अंतर हे तीन असे घटक आहेत की ज्याच्यामुळे वाचकाला वाचनालयापर्यंत जाता येते. कारण त्या काळामध्ये महिलांनी बरोबरीने पुरुषांचं काम करायचं म्हणून सगळ्या मुली कामाला, ग्लोबलायझेशनचा तो एक भाग होता. आणि मग शालेय जीवनात किंवा त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात वाचणारी जी मुलं होती किंवा मुली होत्या, त्यानंतर ह्या गर्तेत लागल्यामुळे मग घरी आलं की टीव्ही हा एकमेव त्यांच्या पुढे मार्ग होता. कारण मग आता मी आले याच्यानंतर मी वाचनालयात जाणार कधी, पुस्तक आणणार कधी, बदलणार कधी. जे ज्येष्ठ होते ते नाशिकची व्याप्ती वाढायला लागली, विस्तार वाढायला लागला, त्यामुळे मुलांना घरं ज्या भागात स्वस्त मिळाली ते नाशिक पासून लांब असलेला, थोडासा शहरापासून लांब असलेल्या भागात तिथे जे राहायला गेलेली ज्येष्ठ मंडळी होती त्यांना वाचायची इच्छा होती, पण तिथून वाचनालयात येणं त्रासदायक होत.
आणि आपण कदाचित अशा काळची गोष्ट करतो जेव्हा इंटरनेट मोबाईल फार प्रस्त नव्हतं, किंवा आता जे ई बुक्स वगैरे आलेले आहेत, किंडल वगैरे सारखे रीडर झालेले आहेत, ते त्या काळी त्याचं प्रस्त अजिबात नव्हतं.
पहिला पेजर माझा व्यवसाय म्हणून, माझा मुद्रणाचा व्यवसाय म्हणून मला पहिला पेजर, पहिला मोबाईल, म्हणजे जेव्हा इनकमिंग आउटगोइंग 16 रुपये 32 रुपये असे रेट त्यावेळेची आपण ही गोष्ट करतोय.
आतापर्यंत ऐकून मला म्हणजे वाटलं की तेव्हा सोशल नेटवर्किंग नव्हतं, पण तुम्ही बरंच तेच काम करत होते की लोकांना वाढदिवसाची आठवण करून कनेक्ट करणं, शेअर करणं.
हेतू होता ना सोशल नेटवर्किंग, म्हणजे खऱ्या अर्थाने सोशल एवढं सोशल करायचं, तर ते बरोबर लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याला SMS, आणि तो बल्क SMS चा लोकांनी इतका दुरुपयोग केला की DND आणायला लागलं, डू नॉट डिस्टर्ब. पण मी DND च्या आधी मी त्याचा भरपूर चांगला वापर करून घेतला. म्हणजे
मी तुमचा वापर असा लोक जोडण्यासाठी होता ना तो, त्यामुळे ते विकायसाठी नव्हता.
म्हणजे माझ्याकडे असलेले नंबर आणि माझ्याकडे असलेला डाटा आणि त्याला या तंत्रज्ञानाची जोड असं करून एक मी प्रयत्न केला की जो मला त्यांनी खूप यंत्रणा चांगली, कारण ही माणसं पण जोडली गेली. महत्वाचं काय असतं की वाढदिवस हा एक असा होता की ज्या वेळेला दिग्गज डॉक्टर जरी असला, दिग्गज लेखक असला, दिग्गज कवी असला, दिग्गज एखादा बिल्डर असला, काही पण कोणी पण असलं तरी त्याला त्या दिवशी किती फोनचा पैसे पडले इनकमिंगला तरी त्याला असं वाईट वाटायचं नाही की तो शुभेच्छाला फोन घ्यायचा. तो पण एक महत्वाचा भाग होता आणि तो आनंदी असतो. कोणाला वाढदिवस नाही आवडत, माहितीये की आपलं एक वर्ष कमी जाणार होणार आहे आयुष्य.
मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला विनायक, जस्ट थोडस इंटरप्शन, तुम्हाला हे वाचनाची आवड लहानपणापासून होती?
हा लहानपणापासून होती, म्हणजे गमतीचाच भाग होता माझं बालपण. असं फारच कट्टुकट ज्याला आपण म्हणतो ना की अत्यंत सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब ज्याला म्हणतो, वडील एअरफोर्सला होते आमचे आणि ते तिथून 15 वर्षाचा बॉन्ड संपून HL आला आणि एकदम घरात कडक वातावरण, त्याच्यामुळे मला बालपण चांगलं आठवतंय की कुठलीही गोष्ट करायची तर जिथे पैसा येईल तिथे आम्ही मागे, कारण त्याच्यात वडिलांचा दोष होता असं मला तेव्हा वाटायचं, त्रास व्हायचा. आता जसं मी वडील झालो तसं तसं मला तो आदर वाटायला लागला आणि मला असं वाटायला लागलं की त्यांनी उपलब्ध करून दिली मला काहीतरी करण्यासाठी एक जागा ठेवली. म्हणजे चांगल्या पद्धतीने मला माहिती आहे की आमचं फक्त सकाळी शाळा शाळेची फी आपली ती काय द्यायची ती, तेव्हा क्लास लावला म्हणजे मुलगा मोठा आहे त्यामुळे क्लास हा प्रकार नव्हता. काही खेळायचं म्हटलं तरी आमच्याकडनं व्हायचं नाही कारण बॅटला पैसे, बॉलला पैसे, पतंग उडवायचे की पतंगला पैसे, हे सगळं नसायचं. आणि घरात इतका धरारा होता तर मार कोण घाईल ना हे सगळं मागून. आईच्या माध्यमातून वडिलांना काहीतरी सांगायचं त्यात आणि वडिलांचा दोष आहे असं मला तेव्हा तरी मला मिळायचं नाही म्हणून वाटायचं की वडील देत नाही. पण आता मला कळलं की त्यांनी त्या काळात मिळणाऱ्या तुटपुंज्या ज्या पैशामध्ये आपल्याला वाढवलं आणि आपल्याला पुढे नेण्याची ताकद आपल्या मनगटात दिली. अजून काय पाहिजे हे सगळं करताना वाचन हा फार म्हणजे लांबचा विषय. शाळेमध्ये जे काय पुस्तकं मिळायची ते आणि त्या काळात लहानपणी काय कॉमिक्सचा फार पकडा होता. चांदोमामा, चाचा चौधरी आणि हे पांतम आणि ते जरा असं खूप भावून जायचं कारण आपल्या मनात कल्पनेच्या पलीकडे ताकद असलेली माणसं ती कशी एका चुटकीसरशी काहीतरी करतात, जादू करतात. तर तो काळ असा होता की तिकडे कल जास्त होता पण ते पण आमच्याकडे घरी शक्य नसायचं ते आणणं वगैरे. आणि ही कशी ही पुस्तकं लोक विकत घेतल्यावरच त्यांना उपलब्ध व्हायची. वाचनालयामध्ये यायला वगैरे वेळ लागायचा. शाळेमध्ये कधी ते पेटीमधनं काही असे पॅन्थम बिंथम तर काही तेव्हा यायचे. ते साधारणतः तुम्ही मी ह्या ग्रंथसंचयनाच्या निमित्ताने 6 जेलमध्ये पण आपण पेट्या दिली. मी जाऊन आलो जेलमध्ये प्रचंड चांगली ग्रंथसंपदा असते पण ती सगळीची सगळी कशी असते की वैचारिक असते. म्हणजे आंबेडकर असतील, फुले असतील, ते चांगलं नाही का ते चांगलं आहे पण आपल्याला जिबेला पण जसे तोचले असतात की नाही की सगळंच पौष्टिक खायला
पाहिजे.
तसं लहानपण त्याच्यात गेलं आणि मग पहिलं पतंगच्या वेळेस माझ्या लक्षात असं आलं की मी गावातनं पतंग एक खड्डी घेऊन आलो आणि सोसायटीत विकली. त्याच्यात माझी पतंग सुटली. मग मी शेवग्याच्या शेंगा विकल्या, मग मी काही कडीपत्ता विकला, मग मी कालनिर्णय घरोघरी जाऊन कालनिर्णय विकायचो. म्हणजे त्याच्यातनं मग पैसे मिळाले की आपल्याला काहीतरी करता येईल. मग पुस्तकांचं काय करायचं तर आमच्या सोसायटीत एक जण होता चांगला धनिक घरातला असल्यामुळे त्याच्या घरी अशी सगळी पुस्तकं ढिगाणी पडलेली असतात. तर ती अस्ताव्यस्त पुस्तकं बघितली की तिथे गेलं की असं खूप वाईट वाटायचं. तर मी त्याला काय म्हटलं की बाबा ती मी तर वाचतोच पण मी त्याला एक छान असं बाइंडिंग करतो. म्हणजे चाचा चौधरीचे 5 अंक, 10 अंक असे फॅन्टमचे म्हणजे ती सिरीज आणि अट एकच की त्याच्या त्याचं मी वाचनालय चालू केलं आणि ते मी पण वाचेल आणि लोकांना पण वाचायला दिल. तर हो म्हटलं काय त्याने काय फरक पडतो. नंतर सगळी सुट्टी संपली की तुला परत दिल म्हटलं पण तुला फायदा बाइंडिंग वगैरे करून मिळेल. मोठ्या बिठा आणला मी ते बाइंडिंग केलं. गमतीचा भाग असा की पहिला वाचक माझा तोच होता. ते छान बाइंडिंग झाला त्यांनीच पैसे देऊन माझ्याकडनं वाचले. मग हे सगळी ती गंमत जम्मत. आणि तेव्हा एक गोष्ट सारखी राग असायची की बाबा वडील मला देत नाहीत, अमुक होत नाही म्हणून. आणि तो काळही तसंच होता. मी आणि माझी बहीण मग शाळेत जायचं. मग एकच सायकल लेडीज सायकल कारण का ती दोघांना वापरते
बरोबर.
पण तेव्हा कळायचं नाही. म्हणजे तो काळ असा होता की वडिलांची सायकल मुलगा वापरायचा, वडिलांचा घड्याळ मुलगा वापरायचा. आता दर 3 महिन्यांनी एखादी वस्तू आपण.
मलाही आठवत आहे आमच्या माझ्या घरामध्ये पण कोल्हापूरमध्ये एक सायकल होती की जी माझ्या मोठ्या काकाने वापरली, माझ्या धाकट्या काकाने वापरली, माझ्या वडिलांनी वापरली, माझ्या मोठ्या भावाने वापरली आणि मग ती माझ्याकडे आली. एक सायकल
म्हणजे तुम्हाला काय तुम्हाला आठवत नाही मला माहित नाही. म्हणजे इस्त्री नावाचा प्रकार नव्हता तर काय करायचं तर शर्टची घडी करायची, ती पलंगात गादीच्या खाली ठेवायची आणि मग त्याला म्हणायचं इस्त्री असं. पण खूप म्हणजे वडील आणि इतके कडक होते भरपूर कष्ट
घ्यायची. गोडी कुठे लागली पण यामध्ये वाचनाची गोडी कधी लागली?
कारण शाळेत जेव्हा पेटी यायची पहिले तुम्हाला गोडी लागायला उपलब्ध. हे जे मी काम सुरू केलं तर हे करण्यामागचा मूळ हेतू एवढाच आहे की तुम्हाला उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला म्हणायला सोपं जातं ना की बाबा तू वाचत का नाही. तर माझ्याकडे तेव्हा असं काही यायचं नाही तरी सुद्धा मला जेव्हा जाणवलं तेव्हा आपण त्यातनं काय मार्ग काढू शकतो असं करून. म्हणजे त्या ज्या शाळेमध्ये जेव्हा वर्गात एखादा शिक्षक नसायचा तेव्हा ती जेव्हा पेटी यायची तर ती मला पहिल्यांदा उपलब्ध झाली. वाचनालयात जाणं वगैरे हा नंतरचा भाग आहे. पहिले तर त्या तासभर तर तुम्हाला सगळ्यांना शाळेचा जो तास असायचा 45 मिनिटाचा त्या काळामध्ये तुम्हाला ते मिळालं, मग त्याच्यानंतर ती गोडी मग हळूहळू ह्याच्याकडे जाणं हा नंतरचा भाग आहे. पण मला तेव्हा जाणवलं की मला नुसती गोडी आधी लागेल जेव्हा माझ्या घरात काही. तर मी हे सगळं करण्यामागचा हेतू एवढाच होता की आपण वाचनालय नेहमी ओरडत असत की आमच्याकडे खूप चांगली पुस्तकं आहेत, आमच्याकडे कॉम्प्युटरायझेशन आहे, आमच्याकडे अमुक आहे, आणि वाचक नालायक येत नाही. पण ते हे कधी विचार करत नाही की त्याला तो येत नाही तर तुम्ही का नाही पुढे एक पाऊल उचलत त्याच्यापर्यंत का जात नाही, कारण तुमचा हेतू त्यांनी वाचावा, वाचनालयात येऊनच वाचलं पाहिजे असं थोडीच तुम्ही बांधील हेतू ठेवणार. आणि मग मुलं नवीन पिढी वाचनाकडे जात नाही, सरकत नाही, मग नवीन पिढीला मोबाईल कसा कळतो, नवीन पिढीला सगळे तंत्रज्ञान कसं कळतं, तो रिमोट घेऊन टीव्ही कसा लावतो, तर तो अनुकरण करतो. मग त्याच्या जन्मापासूनच त्याच्या आई वडिलांच्या आणि आजी आजोबांच्या हातात पुस्तक तर त्यांनी कधी बघितलंच नसेल, तर त्याला काय कळणार की असं काय वाचत असतं. तो वाचतो, काय वाचतो, तर आई वडील मारतात त्याचे मार्क मिळतील ते वाचतो. मग पुढे मोठा झाला की काय वाचतो, तर तो असं वाचतो ज्याचे पैसे होते. मग बायको काय वाचते, त्याचं पासबुक वाचते की किती पैसे आहेत बाबा. हा म्हणजे आपल्याला याच्यावर संसार करायला हरकत नाही, म्हणजे वाचन आहे का तर वाचन आहे ते कशाचं व्हायला पाहिजे. तर त्याचा सगळा ढंग या ग्लोबलायझेशनने बदलून टाकला, कारण माणसं मोठी होण्याची पुटपट्टी तुम्ही पैसा अशी जर लहानपणापासून लावली असेल तर त्याला वाचनाकडे जाण्याचा काही वेळही नाही त्याला मिळत आणि त्याला माहितीच नसतं. मुळात आई आणि वडील हे मार्क पाडायचं मशीन तयार करण्याच्या मागे इतके लागलेले असतात की फट 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 फट, म्हणजे तुझं पहिलं उत्तर आलं पाहिजे, तुला आउट ऑफ मार्क मिळायला पाहिजे, तू पहिला यायला पाहिजे, तू मोठा व्हायला पाहिजे, आम्हाला जे जे नाही जमलं ते तू करायला पाहिजे, असं सगळं त्याच्यावर लादण्याचा जो कार्यक्रम आहे. तर तो त्या काळामध्ये कधी वडील शाळेतही आले नाहीत, कधी काहीच नाही, तुमचं तुम्ही जा, तुमचं तुम्ही करा, ते होतं, फक्त उपलब्धता नव्हती. मग ती मिळवण्यासाठी जे काय मार्ग होते ते कष्टाचे होते. आणि मी म्हटलं तसं की इतकं वातावरण घरामध्ये तंग असायचं की मला चांगलं आठवतं तेव्हा घरी मी आईला असं सांगितलं की मला सिनेमा जायचं. आता सिनेमा म्हणजे संपलाच विषय, तरी पण ते घरी वडील आल्यानंतर ते साधारणतः आमचं ते एचएलला असल्यामुळे टायमिंग एकदम पक्का असायचं, ते 4 घरी येणार म्हणजे येणार, 6 जाणार म्हणजे जाणार, आणि चाकोरीबद्ध आयुष्य होतं. ते घरी आल्यानंतर आणि ते दिवसभरचा थकावट असतो अशा वेळेला बरोबर आईला माहिती असेल की एखादं वाक्य टाकलं की धुलाई सुरू. तिने सांगितलं की आज काही आपले राजे जेवले नाहीये, त्यांना सिनेमा जायचं. मग पहिले 15-20 मिनिटं तो ऐतिहासिक मार खाण्याचा कार्यक्रम झाला.
आजकालच्या मुलांना ते माहिती
काय वाटलं वाटलं माहित नाही मला. त्यांनी विचारलं तुला कुठला सिनेमा बघायचा, तर म्हटलं 22 जून तर चाफेकर बंधून तर आला तुम्हाला बघायचं. मग त्यांनी खिशातन पैसे काढले, मला सांगितले घे आणि जाऊन बघून ये, म्हणले एवढं मार घालल्यावर कोण सिनेमा बघेल, पण आता नाही गेलं तर मारे. पण मला एक त्या काळामधनं मला एक नक्की लक्षात आलं की आत्ताच्या पिढीमध्ये आणि आधीच्या याच्यामधला महत्वाचा फरक असा आहे ना की प्रत्येक गोष्टीची इतक्या प्रमाणात त्यांना उपलब्धता आहे की त्यांना कशात अतृप्तीच नाहीये की ते पुढे जाऊन तृप्त व्हायचे, त्यामुळे त्यांना ते काही कळतच नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक मिळाल्यात त्याच्यामुळे स्वतः निर्मितीचा आनंद हा फक्त त्यांना मुलबाळ होतं तेवढंच आई वडील त्यांच्याकरता ठेवत. ते अजून मी कुठे बघितलं नाही की मुलाकरता 2 काढून ठेवू वगैरे आणि त्यांच्याकरता 2 काढून ठेवू, बाकी सगळं काढून ठेवलेलं
मुद्दा बरं काय असतं की
बाकी सगळं काढून ठेवलेलं आहे त्यांनी.
प्रॉब्लेम ऑफ अबंडन्स असं म्हणतो त्यामध्ये की सगळ्याच गोष्टी ज्या अबंडन्स मध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे तुमचा दृष्टिकोन बदलतो. आणि याच्याकडे येऊ आपण, तुम्हाला आता तुम्ही इतक्या लोकांपर्यंत इतकी सगळी पुस्तकं पसरवली आतापर्यंत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या त्या पेट्या पण चालवल्या. तुम्ही आताच बोलता बोलता म्हणाला की तुम्ही जेलमध्ये पण काही पेट्या तुम्ही फिरवल्या, त्याबद्दल पण आम्हाला थोडंसं ऐकायचं आहे. पण त्याआधी थोडासा ब्रेक घेऊ. श्रोते हो, आमच्या यूट्यूब चॅनलला स्पॉटीफाय, गुगल पॉडकास्ट, ॲपल पॉडकास्ट या ठिकाणी तुम्हाला जिथे आवडेल तिथे सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तुम्हाला पॉज करायचा असेल तर इथे पॉज करू शकता आणि परत आला की आम्ही इथून पुढे सुरू करू. तर आता या नोटवरती मी परत रिझ्युम करतो. तर आपण कुठे होतो?
मग मी जसं मगाशी आपण जिथे जिथपर्यंत आलो होतो की वाचनालय झालं ते समृद्ध झालं, वाचनालयाची उभी उंची वाढली, मग ही लोकांपर्यंत नेण्याची प्रक्रिया काय करायला पाहिजे. तर माझ्या एकदम असं लक्षात आलं की किती छान तुमच्याकडे क्रॉकरी आहे, किती छान डायनिंग टेबल आहे, किती छान सगळ्या 12 प्रकारची लोणची आहेत, अमुक आहे तमुक आहे, तरी तुम्ही दुपारी कामावर जाणाऱ्या मुलाला डबा देता. त्याला असं नाही ओरडत नाही की तू इथे डायनिंग टेबलवर आला तरच तुला सगळं मिळेल. मग विस्तारलेलं गाव आहे तिथे ती लोक राहायला गेली की सुरुवात होते चहाच्या टपरीपासून, पेपरवाला, चहाची टपरी, कामवाली, असं सगळं तिथे मिळायला लागतं. हळूहळू ज्वेलरीच्या दुकानापर्यंत एटीएम, एखाद्या बँकेचं ब्रांच येते, एटीएम येतं, तर हे सगळं त्या लोकांपर्यंत पोहोचतंय ज्या सेवा दिल्यानंतर मेवा मिळणार. मग वाचन पुस्तकासाठी जर तुम्ही तिथपर्यंत गेले, असं काही कुठे हातगाडी मी बघितली नाही की नवीन भाग सुरू झाला आणि तिथे एक हातगाडी गेली आणि तो म्हणतोय की चिवी जोशींपासून चेतन भगत पर्यंत काही वाचा 2 रुपये वगैरे, असं काही कोणी केलं नाही. कारण हा व्यवसाय नाहीये आणि हे वाचनालयांना पूर्णतः माहिती होतं की आपल्याला फक्त वाचकाच्या नावाने खरडे फोडायचे, तो येत नाही म्हणून, मग ह्याच्यावर मार्ग काढायचा म्हणून ते असं ठरलं की आपण 100 पुस्तकांची ट्रंक तयार करायची आणि त्या पेटीमध्ये सगळ्या प्रकारचं साहित्य पाहिजे, म्हणजे त्याच्यात कादंबरी पाहिजे, कथा पाहिजे, अनुवादित पाहिजे, प्रवास वर्णन पाहिजे, म्हणजे जसं आपण जेवताना आंबट गोड तिखट तुरट खारट हे जसं त्या प्रमाणात टाकतो तसं त्या पेटीमध्ये 100 पुस्तक. आणि ती 100 पुस्तकांची पेटी आपण तिथे मी आधी काय केलं, नाशिकच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिक संघांना, अनेक ज्येष्ठ नागरिक संघांना भेटून आलो की तुम्हाला इथे मी पुस्तकं वाचायला जर पेटी दिली आणि ती पण मोफत दिली, तुम्ही काहीच करायचं नाही, तुम्ही फक्त आनंदाने वाचायचं. आणि मग म्हणे किती देणार पुस्तकं, म्हटलं 100 पुस्तकं तुम्हाला देणार आणि पुढे काय करणार, म्हटलं पुढे ती पेटी बदलून देणार, दरवेळेला तुमच्याकडे 100 पुस्तकांची पेटी. म्हणजे आता एका ज्येष्ठ नागरिक संघात एक पेटी असेल, त्याच्यामध्ये समजा अच्युत गोडबोलेचं नादवेद असेल, तर दुसरी पेटी जिथे असेल तिथे त्यांचं मुसाफिर असेल, तिसरी पेटी जिथे असेल तिथे त्यांचं ते आता झपूर्झा असेल, म्हणजे अशी प्रत्येक पेटीमध्ये सगळे दर्जेदार लेखक पण त्यांची टायटल्स वेगवेगळी, आणि 4 महिन्यांनी पेटी फिरवायची. तर म्हणे मग त्याच्यासाठी काय करायला लागेल, तर म्हटलं काही नाही 35 जणांचा गट करा आणि आम्हाला अर्ज द्या. कारण मला एक लक्षात आलं होतं की सामाजिक काम करताना समाजाला हवं असेल तर केलं तर ते काम टिकतं. मुळामध्ये मला माझ्या आजोबांचा आदर आहे म्हणून जर मी पाणपोई बांधली आणि तिथे पाणी प्यायलाच कोण नसेल तर नंतर तिची जी दुरावस्था होती, तसं अनेक वेळा सामाजिक कामामध्ये होतं, तर पहिले त्याला हवं का नाही ते बघायला पाहिजे. आपल्या घरी सुद्धा आपण मुलांसाठी काहीतरी आणतो आणि ती वस्तू त्याला किती महाग असली ना आवडली नाही तर तो घालत नाही, मग तो 4000 शर्ट असला आणि त्याला तो रंग नाही आवडला तर तो घालत नाही, मग तसं समाजाला पण आहे. म्हणून मी त्यांना काय म्हटलं की तुम्ही आम्हाला अर्ज करा, तर म्हणे किती लोक पाहिजेत, म्हटलं 35 जण पाहिजे. 35 जणांनी आम्हाला अर्ज केला की आम्ही तुम्हाला 100 पुस्तक. आता हे 35 आणि 100 हे कुठून आकडा आला, तर शाळेमध्ये इतकी भीती बसली होती की 100 मार्कांचा पेपर आला, 35 मार्क नाही मिळाले की नापास. तर पप्पू पास
व्हायला पाहिजे.
हा पप्पू पास, मग हे पप्पू पास म्हणजे हा पप्पू कोण, तर ज्यांनी मला मदत केली, त्यांनी आर्थिक मदत केल्यामुळे हे 100 पुस्तकं विकत घेतली, तर त्यांच्या देणगीला सुयोग्य नाही कधी देता येईल, तर 35% प्रमाणात पुस्तकं वाचकांच्या हातात पडली, तर 100 आला 35 म्हणजे पप्पू पास हो गए. आणि आता हा गमतीचा भाग वाटतोय, पण जर तुम्ही त्याचा दुसरा भाग बघितला तर सगळ्या वाचनालयांची आत्ताची अवस्था अशी आहे की जिथे 1 लाख पुस्तकं आहेत तिथे कागदोपत्री 4 ते 5 हजार वाचक असतात, प्रत्यक्षात 2000 वाचक पुस्तकांची देवाणघेवाण करतात, ह्याचा अर्थ 98% अनयुटिलाइज बुक्स. म्हणजे माझ्या सुद्धा वाचनालय, 2 वाचनालयांचा मी अध्यक्ष आहे, स्थापनेपासून अशी अनेक पुस्तके ज्या पुस्तकांना एकदाही वाचकांनी दिली आणि अशी सगळ्या वाचनालयामध्ये तुम्हाला सापडतील. मग असं जर का व्यवसायात असलं, तुमच्याकडे नुसतेच 500 करोडचे FD आले आणि तुम्ही कोणाला लोनच नाही दिलं, पैसा फिरलाच नाही, तर झोपून जाईल ना धंदा, बँका बंद पडतील, तर हे वाचनालयांनी कधी विचार केलाच नाही. आणि मग तो विचार आपण पहिल्यांदा केला, त्याला तुमच्या घरापर्यंत पुस्तक आणून देतो, तुम्ही फक्त एक समूह तयार करा 35 जणांचा, आम्ही तुम्हाला 100 पुस्तकं आणतो, त्याच्यासाठी तुम्हाला कुठलाही मोबदला द्यायचा नाही, तुम्ही आनंदाने वाचा आणि दर 4 महिन्यांनी आम्ही कुसुमाग्रज प्रतिष्ठानची माणसं तुमच्याकडे येऊ आणि इकडची पेटी तिकडे देऊ. सुरुवातीला ते जरा पचनी पडायला जड गेलं लोकांना, कारण हे सगळं तुमच्या घरापर्यंत आणायचं, मग नाव काय द्यायचं, तर जरा असं ग्रंथ तुमच्या दारी असं जर एक नाव असं दणदणीत वाटेल म्हणून मग ग्रंथ तुमच्या दारी असं नाव. तर आता ग्रंथ तुमच्या दारी नाव ठेवल्यामुळे तरुण वर्गाला असं वाटलं की ह्याच्यात काय पोथ्या पूर्ण येते, नको यायला, ज्येष्ठांना पण आधी काय वाटलं की हे आपल्याला फुकट आणून देतात, म्हणजे सगळं गोळा केलेलं काहीतरी पुस्तकं असतील ती ऑलरेडी रद्दी असतील, पण आता काहीच नाही तर जे मिळेल ते होतं म्हणावं, किंवा एखादा विचार आपल्यावर लादणार का कुठल्या तरी व्यक्तीचा, किंवा फक्त कुसुमाग्रजीचा असतील का, असे खूप नानाविध प्रश्न होते. पण पहिली पेटी लोकांच्याकडे गेली आणि तुम्हाला सांगतो नवी कोरी पुस्तकं पहिल्यांदा वाचकांनी जेव्हा त्या पेट्या उघडल्या जातात तेव्हा तो नव्या कोऱ्या पुस्तकांचा वास, कारण आपण कोणाहीकडनं पुस्तक रूपाने मदत नाही घेतली. आपण आव्हान काय केलं की वाढदिवसाला एका पुस्तकाचे पैसे द्या, पुस्तक देऊ नका. त्याच्यामुळे दर्जेदार पुस्तकं, त्याची चांगली बांधणी त्या पत्र्याच्या पेटीत टाकून आपण ती पुस्तकं देणार, आणि मग ती चार महिन्यांनी पेट्या इकडून तिकडे फिरवायला सुरुवात झाली. मग लोकांना त्याच्यातनं कळायला लागलं की अरे हे इतकं भारी, म्हणजे त्या काळामध्ये 500-700 रुपयाच्या कथा कादंबऱ्या ज्या आहेत त्या लायब्ररीत सुद्धा जेवढ्या चांगल्या अवस्थेत नाही मिळणार तेवढी कोरी कोरी पुस्तकं घरी यायला लागली, वर तेही विना मोबदला. आणि मग
मी
सांगून सांगून तर बसलो लोकांना
ही पहिल्या पेटी होती.
ही 7 फेब्रुवारी 2009 पहिले डोक्यात आलं आणि मग त्याच्यानंतर काम सुरू झालं, कारण मग लक्षात असं आलं की आपल्याला हे करायचं तर ह्याला पण पैसे लागतील. जादूगर नाही असं
विभूती काढली पेटी गेली त्याची तारीख होती, म्हणजे
माझ्या ह्याच्यामध्ये 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रजींचा जन्मदिवस असतो तर त्या दिवशी या पेट्यानं सुरुवात केली 2009.
आणि मग त्या पेट्या एकदा दिल्या की मग ते लोक स्वतःच हे करतात का, म्हणजे एकमेकांना देतात ते सगळं त्यांनी बघायचं असं?
आधीच कल्पना अशी होती की आम्ही तुम्हाला पेटी आणून देऊ नाशिकला जेव्हा मी सुरू केलं तेव्हा, की आणि जर 4 महिन्यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा माणूस असेल ती पेटी उचलेल दुसरीकडे घेऊन जाईल, दुसरीकडे उचलेल तिसरीकडे घेऊन जाईल. आमच्या इथं देताना एक पेटी तो घेऊन जायचं, प्रत्येक पेटीतले पुस्तकं वेगळी असायची. तर आम्ही 2009 11 पेट्यांनी आपण हे सुरू केलं. तर तेव्हा मग परत प्रश्न असा आला की आपण सांगून तर बसलोय सगळ्यांचा अंदाज तर घेतलाय, पण एक पेटी करायची तर 20,000 रुपये पाहिजे, कारण साधारणतः 200 रुपयाचं एक पुस्तक म्हटलं तर 100 पुस्तकं आणायची बाइंडिंग करायचं तर 20,000 रुपये आपल्याला लागतात. मग परत प्रश्न असा आला की सागर जर त्याच्या वाढदिवसाला 500 रुपये देतो तर आईची 61 आहे, वडिलांची 75 आहे, आजीच्या स्मरणार्थ तो आपल्याला 20,000 रुपये देणगी देऊ शकतो कुसुमाग्रज प्रतिष्ठानला, आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानला दिलेली देणगी त्याला आयकरात सूट आहे. आणि आपण मग काय करतो 100 पुस्तकांवर शिक्का मारू की यांच्या यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला ही पुस्तकं मिळतात, म्हणजे वाचणाऱ्या त्यांना दुवा दे. 20,000 नाही शक्य तर 10,000 वाले 2 लोक घेऊ आपण दोघांची नावं ठेवू, ते नाही शक्य तर 500,000 असे 20,000 लोकांनी दिले की एक पेटी तयार कर. पण शिक्का मात्र काही कोणाच्या नावाचा मारणार नाही, कारण लोकांना शिक्का नाही वाचायचा, लोकांना पुस्तकं वाचायची. आणि ते चांगलं चाललं, पहिल्या 11 पेट्या लोकांच्याकडे गेल्या, लोकांना आवड लावायची तर जुनं पानं देऊन आवड नाही लागत. तुम्ही संसार करता पण पहिल्यांदा बायको जेव्हा आणता तेव्हा ती नटली सजलेली आणता, तुम्ही जर तिला नीट ठेवलं तर ती हेमा मालिनीसारखी किती वयस्कर झाली तरी छानच दिसते. त्यामुळे तो एक भाग नक्की होता की लोकांना वाचायला उद्युक्त करायचंय तर त्यांना त्याला हात लावता आला पाहिजे, वाटलं पाहिजे की ही पेटी उघडावी अशा पद्धतीने ती पेटी असायला पाहिजे. पत्र्याची पेटी हा त्याला त्याला काही दुसरा मार्ग नव्हता सापडला, कारण ती 100 पुस्तकांचं वजन आणि ते नेणं आणणं हे सगळं करण्यासाठी त्या पेट्या केल्या, त्या पेट्या जायला लागल्या. आणि तोच तर इकडे वेगवेगळ्या माध्यमांचा प्रसार माध्यमांचा पण विस्तार व्हायला लागला होता, इकडची बातमी तिकडे जायला लागली होती. एक पुण्याला माझा मित्र आहे, त्याने ते सगळं बघितलं होतं, म्हणजे मग पुण्यात असं करायचं का, तर तो शासना तिथलं प्रिंटिंग प्रेस आहे, यारोडा प्रिंटिंग प्रेस, तिथला तो मॅनेजर होता. तर म्हटलं तू काय करशील, तर म्हणे मी बदलेल इकडच्या पेटी, त्याला काय फरक, चालेल आपल्याला काय फरक. मग पुण्यात सुरू केलं, मग ठाण्याच्या एक जण होत्या रश्मी जोशी म्हणून, त्या मला म्हणे तू ठाण्याला करशील का, तर आधी त्यांना मला काय वाटलं की ठाण्याला ते नाशिकहूनच पेटी घेऊन जाणार आणि बदलून आणणार, तर म्हणे नाही नाही मला ठाण्यात असं करायचं. मग तिथे हा प्रश्न आला की या पेट्या बदलायच्या कशा, इथे तर कुसुमाग्रज प्रतिष्ठान करत होतं तिकडे मित्र करत होता, पण असं जर दुसऱ्या गावात गेलं तर काय करायचं. आणि मग एकदम लक्षात असं आलं की कोऑपरेटिव्ह बँका ज्या आहेत त्यांचं सगळ्यांचे साधारणतः सिनियर सिटीजनचं खातं त्यांच्याकडे असतं, आणि बँकेला सुद्धा समाज उपयोगी काहीतरी काम करायची इच्छा असते, तर वाचणारे जर सिनियर सिटीजन असतील तर बँकेने जी ATM ची गाडी फिरते त्याच्यामध्ये जर 4 महिन्यांनी पेट्या फिरवल्या तर वर्षातनं 3 त्यांना हे काम करायला लागेल. बरं 100 सेंटर असेल तर 100 पेट्या घेऊन निघायला लागत, एकच घ्यायची ती द्यायची पुढची घ्यायची पुढची द्यायची असं ते सगळं करतील. मग आपण ठाणा बँकेला विचारलं, ठाणा बँक तयार झाली. मग कराड अर्बन बँक, कराड अर्बन बँकेने तर धनकाच केला. म्हणजे कराड अर्बन बँकेचे जे भाऊ जोशी आहेत त्यांची आमची भेट झाली. त्यांना ही कल्पना इतकी आवडली आणि ते म्हणे हे जे काम आहे हे खरं काम. बँकेचा व्यवसाय पैसे देणं पैसे घेणं हा तर आम्ही करतोच, पण माणूस उभा करणं. तर ते त्यांनी लगेच कोल्हापूर सोलापूर सातारा पुणा सगळीकडचं नियोजन ते करतात. कराड अर्बन बँकेने कराड कुटुंबांनी ह्याला खूप प्रचंड प्रमाणात साथ दिली. मग ते काय व्यसन असत तसं ते ग्रंथ तुमच्या दारी नावाचं एक व्यसन मला 2009 पेटं सुरू झाल्यावर जे लागलं. मग काही काम नाही, दर शनिवार रविवार कुठल्या तरी गावाला त्या गावात ती पेटी घेऊन जायची, तिथल्या लोकांना भेटायचं ही अशी पेटी आहे तुमच्याकडे चालू कराल का. मग त्या काळात कुठेतरी पेपरमध्ये बातमी आले की कोणाचे फोन यायचे, मग त्यांचं नाव नंबर गाव लिहून ठेवायचे. मग ते करता करता आज माझ्याकडे 11,000 लोकांचं सगळे नंबर बिंबर माझ्याकडे आहेत, वाढदिवस आहेत. आणि मग
त्या पेट्यांमध्ये म्हणजे तुम्ही पुस्तकासमोर कुठले कुठले म्हणजे तुम्ही आधी सांगितलं थोडं, पण त्यात काय तुम्ही क्रायटेरिया लावला किंवा किती कुठले कुठले म्हणजे सगळ्यात
थोडक्यात
वयानुसार यांना
पटकन पटकन जर लक्ष दिल तर मुळात आधी ही कल्पना अशी लक्षात घ्यायला पाहिजे की हे वाचनालयाला पूरक योजना आहे, वाचनालयाला पर्याय नाही. म्हणजे आज कामावर जाताना डब्यामध्ये तुम्हाला एखाद्या जाम पोळी मिळेल, एखाद्या गुलाबजाम मिळेल, एखाद्या चटणी पोळी मिळेल, एखाद्या लोणचं पोळी मिळेल, समग्र म्हणजे भरपेट जेवायचं असेल तर डायनिंग टेबलवर. तर वाचनालयामध्ये तुम्हाला जायला जमत नाही, तर तुम्ही तुमच्या घरापाशी काहीतरी वाचन करा. मग तुम्हाला जे विशिष्ट पुस्तक हवंय किंवा संदर्भ ग्रंथ हवे तर तुम्ही वाचनालयात जा. मग काय द्यायला पाहिजे तर ते भेड्याच्या गाडीसारखं पाहिजे की कुठल्याही माणसाला त्याच्यावर नेलं तर तो काही ना काहीतरी खातो. दाणे न चालणारा माणूस दाणे काढून टाकतो, तिखट नको असेल तर तिखट कमी घेतो, पण तो काहीतरी खातो. चायनीज गाडी आली की लिमिटेशन येतं कोण खाईल, पंजाबी आले की लिमिटेशन येतं. तर ह्या पुस्तकांमध्ये साधारणतः वाचक वर्गाला सामान्यतः रुचेल आणि पटकन हात लावता येईल अशा सगळ्या कथा म्हणा, कादंबरी म्हणा, विनोदी म्हणा, रहस्य म्हणा, अनुवादित. अनुवादित वरती पण खूप भर आहे कारण भाषा मराठी पाहिजे हे नक्की होत की म्हणजे पुस्तकं जी आहेत ती सगळी मराठी भाषेतनच पाहिजेत. त्यामुळे आपण ह्या सगळ्या आणि प्रत्येक पेटीत वेगळी पुस्तक तो एक फार महत्वाचा भाग आहे. त्यामुळे एक प्रत अनेक वाचकांनी वाचली जाणं हा जो सगळ्यातला गमतीचा भाग होता तो ह्या ग्रंथसंग्रहामध्ये मिळत गेला. आणि
मला वाटतं पुस्तक म्हणजे अवेलेबल होणं आणि दिसणं आणि ते वाचता येणं म्हणजे हे खूपच, कारण बरेचदा असं होतं वाचनालयातही जरी आपण गेलो आणि तरी पण काही ठराविक पुस्तकच असतात की ज्याला लोकांची खूप मागणी असते आणि मग बरेचदा ते अवेलेबल म्हणजे पु ल देशपांडे, वपू काळे अशी बरेचदा किंवा बाकी रहस्यकथा ह्याला बरीच मागणी असते पण तेव्हा ते मिळत नाही आणि बाकीचं मग काय वाचायचं हे पण लोकांना बरेचदा माहिती नसतं किंवा आता हे नाही तर मी दुसरं काय वाचू. पण मला वाटतं पेटीमुळे ते सगळे ऑप्शन एका ह्याच्यातच दिसतात आणि ते वाचायला जास्त लोकांपर्यंत खरंच पोहोचले म्हणजे नुसते फिजिकली नाही पण असे.
फरक वाचक म्हणून आणि ग्रंथ तुमच्या दारीचा माझा संबंध आहे म्हणून मी याच्यात थोडं सांगतो की जेव्हा ते पुस्तक पेटी येते ना तर त्याच्यात म्हणजे खजिना असतो. जसं यांनी सांगितलं की वेगळ्या वेगळ्या प्रकारची पुस्तकं असतात. आता त्यात माझा अनुभव कसा आहे की काही पुस्तकं मी ऑलरेडी वाचलेली असतात, काही माझ्या टाईपची नसतात, ते मला कधीच रुचणार नाही पटणार नाही. पण काही पुस्तकं असतात ज्यांचं मी खूप नाव ऐकलेलं आहे किंवा लेखकाचं नाव ऐकलेलं आहे किंवा काही जे असतात रॅन्डम. म्हणजे आता मी तुला एक उदाहरण देतो, रवी वाळेकर नावाचे लेखक आहेत, त्यांचं एक कंबोडायन नावाचं पुस्तक आहे. मी कधीच त्या वाळेकरांबद्दल ऐकलं नव्हतं. कंबोडिया ह्या देशाबद्दल पुस्तक आहे, कंबोडिया देशाबद्दल काही फार माहिती नाही, पण ते इतकं भन्नाट पुस्तक आहे की म्हणजे मला खजिना सापडल्यासारखं झालं. तर ही म्हणजे ग्रंथपेटीची जी संकल्पना आहे ती मला पर्सनली का आवडली, कारण काही गोष्टी आपल्या माहितीतल्या असतात, काही गोष्टी आपल्या आवडीच्या असतात, काही गोष्टी अगदी अनावधानाने समोर येतात आणि ते इतका आनंद देऊन जातात की ते तुम्ही ठरवून पण पुस्तक विकत घेणार नाही किंवा लायब्ररीत जाणार नाही. पण ही पेटी जेव्हा तुमच्या समोर तुमच्या हातात आलेली असते तेव्हा तुम्हाला ते त्यातलं उचलून वाचणं हा एक सोपा पर्याय असतो आणि त्यातनं खूप आनंद मिळतो एवढं नक्की सांगतो मी.
सागरचं म्हणणं जे आहे ना, तर ह्या सगळ्याचा नेहमी सामाजिक काम मध्ये कसं असतं माहितीये का की लोक काय म्हणतात दिलेत पैसे घ्या पुस्तक द्या काहीतरी, तर तसं नाही झालं या ग्रंथ तुमच्या कारण हे लोकांनी वाचलं जावं आणि त्यांना आनंद मिळावा आणि ते वाढावं असं सगळे जर करायचं असेल तर त्याच्या मागे खूप मोठी यंत्रणा पहिल्या दिवसापासून आम्ही काम करतो. आणि ह्याच्यामध्ये गमतीचा भाग असा तर थोडस मातृहृदय पाहिजे, म्हणजे आईला माहिती असतं की त्यांनी त्याला चमचमीत तर लागतच पण त्यांनी कधीतरी सोयाबीन पण खाल्लं पाहिजे, कधीतरी हे पण खाल्लं पाहिजे. मग आई त्याच्या पाककलाचं कौशल्य वापरून ह्या गोष्टी त्याच्यापर्यंत जातील ह्याचा विचार केलेला असतो. आणि आम्हाला गंमत काय झाली, सुरुवातीला 100 पुस्तकांची एक पेटी होती, त्या आता तुझ्याकडे जे आल्यात परदेशात ते 25 पुस्तकांच्या पेटी, कारण तिथे 100 पुस्तकांच्या पेट्या पाठवणं शक्य नाही आणि बदलणं शक्य नाही, पण सुरुवात झाली तेव्हा 100 पुस्तकं, त्यामुळे खूप मोठं हे होतं माझ्याकडे, 100 टायटल्स हातात होती. मग त्याच्यामध्ये गंमत जम्मत करायची की आकृष्ट होतील असे 4 टायटल जशी आली पाहिजेत तसं त्यांनी काय वाचलं गेलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत कुठला लेखक पोहोचला पाहिजे. म्हणजे गमतीचा भाग सागर असा आहे, आतापर्यंत ग्रंथ तुमच्या दारीमध्ये जे लेखक आहेत ते 6,500 लेखक आहेत, म्हणजे त्यांची पुस्तकं आहेत. तू कंबोडायांचे म्हटलं रवी वाळेकर, त्या कंबोडायांचं सारखंच अनेक अशी पुस्तकं आहेत की ज्या लेखकांनी ते कंबोडायांचं पहिलं पुस्तक आहे, पण त्या पुस्तकाची ताकद काय आहे हे ओळखून ते लोकांपर्यंत जायला पाहिजे. वाचनालयाची अजून एक महत्वाची गंमत काय माहितीये का, तर वाचकांची मानसिकता, वाचक म्हणा किंवा कोणाची, साधी गोष्ट घ्या, आपलं वॉर्डरोब असतो, आपण वॉर्डरोब उघडतो आणि आपण म्हणतो की मला आज घालायला काहीच नाही, कारण आपण रोज तेच बघतो. त्याच्या तसंच वाचनालय मी आपण गेलो की तो म्हणतो नवीन काय आलं, तो म्हणतो पहिलं सगळं वाचून झालं का तुझं. मग तिथे काय होतं, तिथे गडबड अशी होती की समजा तू म्हटला की मला एखाद्याला विनोदी आवडत असेल तर ते विनोदाची 6 कपाट, त्यामुळे ते त्याच्या आयुष्य संपेस्तोवर तो फक्त त्याच कपाटांकडे बघतो, मग बाकीच्यांची नावं ऐकलेली असली तर कधीतरी विचार करतो. पेटीनी गंमत काय केली माहितीये का, तुमची 100 पुस्तकं हे तुम्हाला न विचारता आम्ही इतका त्याच्यावर मेहनत घेऊन टाकलेली असतात की माणूस म्हणतो त्याला हे वाचलेलं नाहीये पण कुसुमाग्रज प्रतिष्ठानने दिलंय आपल्यापर्यंत, उघडून तर बघू. आणि ह्याच्यावरती एक चांगला उपक्रम ठाण्याला सुरू केला होता. जसं ठाण्याला या पेट्या आल्या, पेट्याने एक फायदा काय झाला की ज्याच्या घरी पेटी आहे त्याच्याकडे ह्या 35 लोकांचा वावर वाढला, माणसांचा संवाद सुरू झाला, म्हणजे ही पेटी संवादिनी झाली. मग त्यांनी असा विचार केला की त्या वाचक गटामध्ये गप्पा मारायला सुरुवात केली की काय वाचलं काय नाही वाचलं. मग वर्ष झाल्यानंतर वर्ष झालं म्हणून सगळेजण जमले, मग कोणी अभिवाचन केलं कोणी काय केलं, आणि तेव्हा निबंध स्पर्धा घेतली की पेटीमुळे मला कळलेला नवीन लेखक, म्हणजे तो लेखक नवीन नाही पण मी आजपर्यंत त्याला कधी हातच लावलेला नाही, कारण वाचनालयामध्ये भरपूर माझ्या माहिती असलेलं साहित्य असताना मी दुसरीकडे बघितलंच नाही. तर या पेटीमुळे माझ्या वाचनात आलेला नवीन लेखक हे निबंध स्पर्धा 4 ते 5 वर्ष त्यांनी घेतली, लोकांनी इतकं भरभरून त्याच्यावर प्रतिसाद दिलेला आहे की नाहीतर आम्हाला हे कळलंच नसतं. हे पेटीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलं, हेच वाचणाऱ्या पुस्तकं नाही आहेत काही पुस्तकं तर 100% आहे, पण ह्या 1 लाखामधनं मी काय निवडायचंय हा मला पडलेला प्रश्न कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथ तुमच्या दर्जा माध्यमातून कमी झाला, कारण आम्ही तुमच्याकडे निवडूनच 100 पुस्तकं आहे.
मला ना हे खूप असं, मी ऍक्च्युली आता सध्या डिजिटल माध्यमांची भरमसाठ आहेत आपल्याकडे आता ना, नेटफ्लिक्स आहे, अमेझॉन प्राईम आहे, किंवा जर ऑडिओ माध्यमासाठी स्पॉटीफाय वगैरे आहे, गुगल पॉडकास्ट वगैरे अशा या गोष्टी आहेत. आणि तिथे कसं होतं की मी जेव्हा त्याच्यात लॉग इन करतो त्या सगळ्या वेबसाईट किंवा युट्यूब वगैरे आहे की तेव्हा युट्यूब मला रेकमेंडेशन दाखवतो, स्पॉटीफाय किंवा नेटफ्लिक्स मला रेकमेंडेशन दाखवतोय, बघा मला वाटतं की तुम्हाला हे या वेबसिरीज आवडू शकतील किंवा हे शो आवडू शकतील किंवा तुम्ही मागे हे 4 शो बघितले होते म्हणून तुम्हाला हे 4 आवडू शकतील वगैरे असं. आणि किंवा नेटफ्लिक्स वरती की तुम्ही मग ज्या फिल्म तुम्ही बघितल्या नव्हत्या किंवा जे तुम्हाला कलाकार माहित नव्हते त्यांचे पण तुम्हाला मग फिल्म ते दाखवत जातात, पण हा फगडा सगळा एंटरटेनमेंटचा भाग झाला. तुम्ही आता सांगत असताना मला ह्याचं खूप एक समांतर त्याचं एक मला एक व्हर्जन मला सापडलं की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःहून करताय ते की अरे तुम्ही येत नाही ना वाचनालयामध्ये, मी तुम्हाला पुस्तकं तुमच्या घरी आणून देतो. कारण की एक हे जेव्हा डिजिटल माध्यमांची जेव्हा ही वाढली संख्या की जेव्हा तुमच्या हाताच्या तळव्यावरती या गोष्टी आहेत, तुम्हाला कुठे जायला लागत नाही, मी घरात बसतो ओपन करतो ऍप्लिकेशन आणि त्यात मला दिसते याच्यामध्ये. आणि म्हणून मला वाटतं की काही
थोडस मी या मताच्या मध्ये थोडी सुधारणा करायची इच्छा आहे, ज्याला आपण AI म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर हा AI वापरला जातो तो व्यवसाय म्हणून वापरला जातो आणि नाही हा चांगला वापरला जातो पण तो व्यवसाय वृद्धीसाठी वापरला जातो. थोडक्यात तुमच्या आवडीला काय पटकन, जसं मी हा इतका काळ तुम्ही आज मोबाईल घेऊन कुठे आहात, तुम्ही काय काय कुठे कुठे व्हिजिट केली त्यामुळे तुम्हाला काय आवडेल अशा जशा जाहिराती पॉपअप व्हायला इकडे आमच्याकडे त्याच्यामध्ये थोडा मी मगाशी म्हटलं ना की आईच्या भावनेने योजना चालू म्हणजे मुलाची जडणघडण व्हावी मग त्याला पॉपकॉर्न खात्याचं खाऊ दे पण मग एकीकडे त्याच्या तब्येतीची पण मला काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे आम्ही तुम्हाला काय आवडतं ते जसं देत गेलो तसं तुम्ही काय वाचायला पाहिजे याची पण त्याची पुस्तकं ठेवण्याचा कसोशीनी प्रयत्न केलेला
आहे. मला एकदम पटतंय विनायक म्हणतात एकदम पटतंय म्हणजे की जर कदाचित हे असं आपण व्यवसाय म्हणून किंवा बिझनेस मॉडेल म्हणून बघितलं असतं की नाही लोकांना ठीक आहे आपली खूप इच्छा आहे की लोकांनी पुस्तकं वाचावे आणि चला आपण असं काहीतरी बिझनेस मॉडेल म्हणून सुरू करू तर कदाचित ते तेवढं झालं नसतं. ते जसं म्हणतायत की ते आईच्या मायानेच मे बी करावं लागलं आणि त्यांनी तेच त्यांचं म्हणजे पॅशन दिसतंय की किती त्यातनं बरेचसे जे काही प्रॉब्लेम आहेत लॉजिस्टिकचे म्हणा कसे जाणार काय ते बरेच तरच होतात नुसतं बिझनेस मॉडेल म्हणून कदाचित हे सुरुवात अशी झालीच नसते नक्कीच.
ते बिझनेस होऊ शकत नाही ना मी पहिले काय म्हटलं की बिझनेस होऊ शकत नाही याचं चांगलं उदाहरण म्हणजे हे वाढत गेलं आणि तुमच्या माहितीत तुम्हाला मणिपाल म्हणून एक कोस्टल कर्नाटकात गाव आहे तिथे मणिपालला गंमत अशी आहे की तिथे 100 लोक असतील आता तर 80 फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे आणि ते स्टुडंट्स आहेत म्हणजे तिथे सगळ्या शिक्षणाचा हबच आहे त्यामुळे त्या गावात
युनिव्हर्सिटी मणिपाल युनिव्हर्सिटी आहे तिकडे
बरं हा आणि तिथे सगळं म्हणजे 100 पैकी 80 बाहेरचे 20 तिथली लोकल त्याच्यामधले मराठी किती असणार बरं गमतीचा भाग आहे. मला नुसती मराठी माणसं शोधायची नव्हती मला मराठी माणूस आणि वाचणारा माणूस कारण त्याच्यातला एक जरी मला विनायकांसाठी पहिले शोधायला पाहिजे तसं सागर आम्हाला सापडला तर तो सापडण्यासाठी त्या तिथे एक शास्त्री म्हणून महिला होत्या त्या वारल्या तर त्या नागपूरला एका लग्नाला आल्या होत्या तेव्हा त्यांनी तिथे त्या पेट्या बघितल्या होत्या आणि त्या बाईंनी मला हात धुवून फॉलोअप घेतला की मणिपालला आम्ही म्हटलं तिथे माणसं तरी आहेत का तुमच्याकडे वाचक आहेत योजना चालू करायला नुसतं पेटीवरती नाव टाकायला किंवा कागदावरती नाव टाकायला की इतक्या ठिकाणी त्याच्यात मला अजिबात रस नव्हतं म्हणजे मी परत म्हटलं की तसं की ते गरजेचं आहे का तिथे कोणी वाचणार आहे का आणि वाचक होऊ शकतील का अशा सगळ्या शक्यता पडताळायच्या होत्या आणि ते सापडले आम्हाला त्या बाईंनी शोधले मग मी ते हळूहळू ही माध्यम आली त्याच्यामुळे व्हॉट्सअपचा फेसबुकचा चांगला उपयोग व्हायला लागला आणि मग तिथे पेट्या द्यायची वेळ आली. बरं मगाशी मी तसं सांगितलं की हे योजना चालू केल्यापासून आजपर्यंत कुठल्याही प्रकारे आपल्या किंवा हे सगळं काम करणाऱ्यावरती कुठलाही कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा पैसा खर्च नाही व्हायला पाहिजे मग त्याचं राहणं असेल जेवण असेल जाणं येणं असेल पण मग ह्या पेट्या तिथपर्यंत जाणार कशा. मग मला हे नक्की माहिती असतं की ह्याचा वाढदिवस आहे ह्याची इंडस्ट्री मोठी याला सांगायचं की चला पुण्याला पेट्या तुझ्याकडनं पोहोचवायची तो नाही आला तर माझी गाडी काढायची. तर असं मी मणिपालला एकाला सांगितलं माझा मित्र आहे त्याची मर्सिडीज घेऊन आम्ही 4 मित्र गेलो आणि त्या लोकांना पण एक आनंद असतो कायम व्यवसायात गुंतलेले असतात त्यांना पण थोडस वेगळं पण असतं वाचक असतात त्यांना हे काम आवडतं तर आम्ही मर्सिडीज घेऊन कोस्टल कर्नाटक ट्रिप आणि मणिपालला ते पेट्या बेट्या दिल्या त्या तिथे ते 20-25 वाचक जमले मग त्यांच्याकडे ते पेट्या सुपूर्द केल्या तर तिथल्या एकाने मला विचारलं की हे याचं लॉजिक काय लॉजिस्टिक काय आणि लॉजिक काय तुम्ही मर्सिडीज घेऊन इथपर्यंत आले. तर म्हटलं काही नाही साधी गोष्ट आहे म्हटलं तुझ्या मुलीचं लग्न आहे तुला इकॉनॉमी क्लासचं तिकीट नाही मिळत तू बिझनेस क्लासचं तिकीट काढून येतोच ना म्हटलं त्याला काय म्हटलं ह्या माझ्या मुली आहेत आणि ह्या नांदतात का नाही हे बघायला मी स्वतः पहिल्यांदा जातो त्या तिथे नांदले गेल्या पाहिजे त्याच्यासाठी काळजी घेतो आणि माझ्या मुलीच्या साठी मी काही पण करायला तयार आहे माझे तिचे नाते सक्षम आहेत म्हटलं. हा हे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या खर्चाने मर्सिडीज मध्ये आलो असत तर वी आर आन्सर यू आर सो लकी म्हटलं की असे सगळ्या ठिकाणी पेट्या जाताना हा म्हणजे मला चांगलं माहिती आहे की या 13 वर्षामध्ये 6.5 लाख किलोमीटर प्रवास केला साधा नुसता 1 रुपया टोल असा ऍव्हरेज टोल म्हटलं तरी 6.5 लाख
महाराष्ट्रा बाहेर मग कुठे कुठे आहेत सध्या मग पेट्या म्हणजे जातात
महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर
महाराष्ट्र बाहेर तुम्ही हे जसं म्हणाले तसं लोकांचं चॅलेंज आहे किती मराठी लोक आहेत आणि वाचणारे किती म्हणून किती महाराष्ट्राबाहेर किती ठिकाणी कुठपर्यंत पोहोचलेत असं
महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात आहे सिल्वास आहे दिल्ली आहे कर्नाटक आहे जिथे जिथे मला वाचक मुळात काय माझ्यापर्यंत एक तरी वाचक त्यातलं पोहोचला पाहिजे त्याच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार असतो म्हणजे हे जेव्हा सुरू झालं तेव्हा फेसबुकवरती डॉक्टर कडवे म्हणून त्यांनी हे बघितलं दुबईचे मग त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने इथे एक पेटी दिली ती त्यांच्या त्यांनी ठराविक ग्रुप सांगितलं त्यांना ती दिली, त्यांनी ते बघितलं सगळं ऑब्झर्व केलं, ती खूप छान पद्धतीने काम चाललंय. मग त्यांनी मला एक दिवस विचारलं दुबईला आणता येईल का, तेव्हा भारताबाहेर काही पाऊल टाकलेलंच नव्हतं. तर मी म्हटलं हो आणता येईल, आपण कशाला नाही म्हणायच नाही, वाचकाला पुस्तक पाहिजे म्हटलं हो. मग आता 100 पुस्तकांची ट्रंक जाणार कशी? मग मी त्याला म्हटलं आपण जसं ते बॅग छोटी करू, 25 पुस्तकांची करू, आणि इथे जसं 35 वाचकांना तिथे 100 पुस्तकं देतोय तसं तिथे आपण 25 पुस्तकांना 3-4 कुटुंब मिळून एक पेटी असं पण करता येईल. मी त्यांना हो म्हणून बसलो. मग अनेक प्रश्न उपस्थित झाले की दुबईला तुमची पुस्तकं जाणारच नाही, तुला जेल होईल, अटक होईल. तर तोच तर आपल्या या पेट्या इतक्या फिरल्या, त्याच्यामध्ये आदिवासी पाडे झाले, पोलीस स्टेशन झाले, 6 जेल झाले. मी म्हटलं मी आता जेलमध्ये गेलो तर मी जेलमध्ये जाईल, तिथेही पेट्या आहेत, आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. आपण नाही कशाला म्हणेल. मग त्यांनी कडवेनं सांगितलं, त्यांनी तिथे त्यांच्या 8 परिवारांशी बोलले, ते तयार झाले. आणि मग झालं, मी आणि आमचा एक मित्र आम्ही इथनं त्या पेट्या घेऊन विमानात बसलो. मला इतक्या लोकांनी भीती दिली होती की तुझ्या त्या पेट्या काढून घेतील आणि तुला अटक करतील आणि हामूक करतील आणि चमूक करतील. म्हटलं जे काय व्हायचं ते होईल, पण मी जाणार म्हटलं आणि आम्ही गेलो. आणि तिथून ग्रंथ तुमच्या दारीने भारताबाहेर जे पाऊल टाकले ते सुदैवाने आजपर्यंत चालू. म्हणजे दुबई नंतर नेदरलँड, टोकियो, अटलांटा, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, फिनलँड, वॉशिंग्टन डीसी, बेरिया, मॉरिशस असं करत 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 तो प्रवास, म्हणजे मला असा माणूस सागरजीन माझी भेट तशीच झाली. मग आम्ही तिथे गेल्यानंतर आता ते प्रमाण इतकं वाढलं दुबईचं की ते अख्ख्या UAE मध्ये 7 एमिरेट्स मध्ये पेटे. आणि मग तिथे 1-25 पुस्तकांची पेटी हे मिनी वाचणार आणि त्याच्यातनं 6-6 कुटुंब करायला लागली. मग नंतर नंतर माझ्या लक्ष झालं की परदेशामध्ये आपल्यासारखं नाहीये की अशी चाळच्या चाळ आहे, 8-8 बिल्डिंगची एक सोसायटी आहे आणि त्यात वाचक आहेत. मग म्हटलं एका कुटुंबाला एक बॅग, पण काहीतरी करून तुम्ही वाचा आणि ते बदला. तुम्हाला नुसती पुस्तकं देणं हा त्याचा एक भाग नाहीये. मग तसं तर विक्री करणारे अनेक लोक आहेत, ते तुम्हाला पैसे घेऊन सांगतील. माझं म्हणणं आहे की वाचक कुटुंब तयार करा, 3 महिन्यांनी त्या पेट्या एकमेकांना द्या, त्याच्यावरती लोक चर्चा करतात काय वाचलं. हा खरं वाचन तिथन चालू होत, म्हणजे वाचल्यानंतर जे होतं ते खरं वाचन आहे असं मला वाटतं. म्हणजे जसं या ठाण्यात अनेक ठिकाणी त्याच्यावरती वर्धापन दिन साजरे करतात, मग त्या दिवशी तिथलेच वाचक कार्यक्रम करतात, मग काय वाचलं त्याच्यावर बोलतात. पुस्तक परीक्षण करत तुमच्या दारीच्या माध्यमातून पुस्तक परीक्षण असं मध्ये आम्ही चालू केलो होतो, त्याचंही फेसबुकला एक पेज आहे. इतक्या लोकांनी परीक्षण लिहिली, ते कळतं ना काय वाचलं ते. म्हणजे ठाण्याच्या एक बाई आहेत, त्यांच्याकडे पेटी गेली, तर जो पेटी सांभाळतो तो ग्रंथपाल, तर त्या सोसायटी त्यांच्या घरी पेटी, त्यांना खूप वाचेल आणि ते तळ राखील तो पाणी चाकील. 100 पुस्तकांची पेटी, 35 वाचक, 65 पुस्तकं आपल्याच घरात कधी काही वाचतात. म्हणजे समाजासाठी तुम्ही काही द्यायला जा, समाज तुम्हाला वर्ण चांगलं देतो, तसं त्या बाईने ती पेटी घेतली. आणि मग इतर ठिकाणी साधारण एक शनिवार बुधवार असं 2 दिवस 2 तास पुस्तकं बदलून न्या वगैरे असं काय काय जसं त्या माणसाला सोयीचं असेल तसं ते करायला लागले. यांनी असं नाही केलं, यांनी सकाळी 7 ते रात्री 10 कधी या. मग तुम्ही सकाळी गेले की चहा देणार, नाश्ता न्यारीच्या वेळेला गेलं की न्यारी देणार, जेवायच्या वेळेला गेलं की जेवायला बसवणार, पुस्तक देणार, पण त्या पुस्तक बदलायच्या वेळेस तुम्हाला बसवणार, तू आधी नेलेल्या पुस्तकात काय वाचलं ते मला सांग. आणि मग त्या ग्रंथपालाचं जे काम आहे ना ते ही माणसं करतात की तू आता या पेटीतलं हे ने, हे तुला आवडेल. सुमाग्रज प्रतिष्ठान विनायक रानडे योजना नाही चालत, योजना चालत ते वाचक समन्वयक त्या संस्था. आम्ही हे नाव आहे काय चांगलं करायचं, योजना ही विनायक रानडे हे प्रातिनिधिक नाव आहे, ते दही अंडी फोडणारा एकच माणूस लोकांच्या लक्षात राहतो, कारण तो वरती असतो. आपण खाली किती थर, जेवढी दही अंडी उंच तेवढे खाली मदतीचे थर केवढे. तर आज जर 13 वर्षामध्ये हा व्याप 2.5 कोटी रुपयाच्या पुस्तकांपर्यंत जर गेला असेल आणि जर तो जगभर पसरला असेल, 2000 वर पेट्या असतील, तर ते विनायक रानडे नाही केले, हे वाचकांनी, हितचिंतकांनी. आणि मला परत एक तो भाग आठवतो की हे सगळं देणगी गोळा करताना मी अनेक दिग्गज व्यावसायिकांना भेटलो, त्याच्यातले एक तुम्हाला माहिती असेल तर जैन इरिगेशन आहे जळगावला, तर ते भवरलाल जैन आता नाहीयेत हयात, तर भवरी भाऊंच्याकडे मी गेलो होतो, त्यांना ती पत्रीची पेटी बिटी घेऊन दाखवली आणि त्यांनी मला विचारलं की किती विनायक मदत पाहिजे तुला. म्हटलं एका पेटीचे 20,000 आहेत, 1,00,000 पाहिजेत. तर म्हणे 1,00,000 का? म्हटलं हो, माझ्या डोक्यात असं आहे की एका माणसाने 2 कोटी दिले तर ती योजना एका दिवसात संपते. जेव्हा 50-100 रुपये असे 1000 लोक गोळा करतात ती योजना चालते, कारण 50-100 लोकांना ती चालावी अशी इच्छा असते, त्याच्या मागे ती भावना असते. त्यामुळे फुकट मिळालेलं टिकत नसलं तरी ते फुकट देताना देणारे जर खूप घेतले तर त्याच्या मागे एक चांगल्या भावना असते आणि त्याच्यामुळे ते टिकेल. आणि मग त्यांनी मला विचारलं की तू वाचनाचे पैसे घेत नाही, तर म्हटलं आता मी तर काय तुमच्या एवढा मोठा व्यवसाय नाही, कारण व्यवसाय सोडून दिलेला. पण म्हटलं मला एक नक्की माहिती आहे की तुम्ही 2 रुपये घ्या तर तो विचारेल की मला कोलाट्याचं पूर्ण आलं यापैकी, तेच मला पाहिजे, तर काय करायचं? आय विल बी आन्सरेबल, तो मागेल ते मला द्यायला पाहिजे. आणि ही योजना तशी नाहीये, ही योजना पूरक योजना आहे, तुम्हाला काहीच मिळत नसेल तर थोडंफार आम्ही देण्याचा प्रयत्न. तर म्हणे तेही बरोबर आहे. आणि म्हटलं तुम्ही किती रुपये घ्याल? 5 रुपये महिन्याला. म्हटलं वाढदिवसाला तो माणूस 500 रुपये पाठवतो, एवढं कुठल्याच वाचनालयाला फी नाही. तो आईच्या नावाने एकदम त्याच्या 61 ला 10,000 पाठवतो. हे वाढलं कशामुळे वाढलं? आणि हे करताना मला पक्क लक्षात होत की कुठल्याही गोष्टीमध्ये हल्ली ज्याला गैरव्यवहार म्हणतात, तर कारण लोकांना पैशाशिवाय व्यवहारच माहित नाही, नात्यांचे व्यवहार कोणाला माहित, चांगुलपणाचे व्यवहार माहित नाहीत, नात्यांचे व्यवहार माहित नाहीत, आपलेपणाचे व्यवहार माहित नाही. लोकांना माहिती आहे तो पैशाचा व्यवहार आणि तो आला की गैरव्यवहार, म्हणून पैसा हा कट करायचा. एकदा कुसुमाग्रज प्रतिष्ठानला देणगी दिली की त्यांनी त्याचे पुस्तक केले की पुढे पैसे देवाणघेवाण हा विषय संपला, तर तोच माणूस काम करेल ज्याला स्वतःला झटायचं. म्हणजे समजा सुरुवातीच्या काळामध्ये मला जर मी असं धरलं असतं की ज्याच्या घरी पेटी आहे आणि त्याच्याकडे वाचक येतात, तर कुसुमाग्रज प्रतिष्ठान त्यांना पर वाचक 5 रुपये देईल, तर लोकांनी मला 300 लोकांची यादी दिली असती. अरे बाबू तुझ्याकडे पुस्तकं 100 आहेत आणि 300 लोक कुठून आले? तू म्हटलं तर सकाळी 100 वाजतात, दुपारी 100 वाजतात, संध्याकाळी 100 वाजतात. तर ते तसं व्हायला नाही पाहिजे. इतकंच काय म्हणजे आमच्याकडे इतके ठाण्याचे काय पुण्याचे काय आमच्याकडे इतके लोक मन लावून काम करतात ना, त्या पेट्या फिरल्यानंतर त्या पेट्यांच्या पुस्तकांच्या कंडिशन वरनं कळतं की पेटीला हात लावला गेला की नाही लावला. आणि जर त्याच्या वाचन नसेल झालं तर आम्ही ती पेटी उचलून घेतो.
मी एक सांगेन याच्यामध्ये ना, तुमचा जो हा हा जो माणसाचा त्याच्यामध्ये जो स्पर्श आहे ना या सगळ्या उपक्रमाला, तो या उपक्रमाला जरा जास्ती वेगळं करतो. अदरवाईज असे कित्येक डिजिटलवाले उपक्रम, आता आपण आपण काल बोललो तसंच की जरी आता आमच्या तिघांच्यापैकी सागर आणि पराग ऍक्च्युअल पुस्तक वाचतात आणि मला जराशी ते डिजिटलची लत लागलेली आहे की ऑडिबल वगैरे ऐकायचं त्याच्यामध्ये, किंवा हातामध्ये पुस्तक घेण्यापेक्षा ते कानाला लावून कुठेतरी मी मग फिरत जाईन वगैरे. मग मला रेकमेंडेशन जे मिळतात ते ऑटोमेटेड जे येतात डिजिटलवाले जे येतात तेच येतात. तुमच्या या उपक्रमामध्ये मला वेगळं आणि खास हे असं वाटतं की ज्यामध्ये तुम्ही ऍक्च्युअली तुम्ही लोकांना एकमेकांशी जोडण्याला पण मदत करता, किंवा समजा आता असंच अमेझॉन किंवा नेटफ्लिक्सवरचं रेकमेंडेशन फॉलो करण्यापेक्षा मला कोणीतरी समजा सागरने किंवा परागने सांगितलं तर ते मला जास्त उजवं वाटतं, की वाटतं हा हे माझ्या माहितीच्या एका माणसाने मला म्हटलं की अरे हा हे पुस्तक वाच बघ किंवा ही डॉक्युमेंटरी बघ, तर तुम्हाला नॅचरली तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही सर्वप्रथम तेच बघाल इन्स्टेड ऑफ ते जे ऑटोमेटेड आले काहीतरी नेटफ्लिक्स वरती किंवा अमेझॉन प्राईम वरती. तुमच्या उपक्रमाचा हा गाभा आहे की तुमच्यामध्ये सगळेच हे रेकमेंडेशन हे एका माणसाने तुमच्या परिचयाच्या माणसाने दिलेले आहेत की जे तुम्ही त्याच्यामधून तुम्हाला हे फक्त पुस्तक वाचण्याचा उपक्रम नसून लोक जोडण्याचा उपक्रम पण आहे असं मला वाटतं.
श्रोते हो, तुम्हाला काय वाटतं याविषयी हे खाली आम्हाला जरूर सांगा. आणि थोडा पॉज घेतला आहेच तर मौका है दस्तूर है लगेच लगे हतो सबस्क्राईब करून टाका. आपण यूट्यूबवर आहोतच, स्पॉटीफाय, गुगल पॉडकास्ट, ॲपल पॉडकास्ट इथेही आहोत. सबस्क्राईब केला तर आम्हाला मदत होईल तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि याच मुद्द्यावरती आम्ही आता परत पुढे सुरू करू
की
परफेक्ट तू मर्म ओळखला की माणसं जोडली गेली पाहिजेत. कुसुमाग्रजांनी काय दिली शिकवण? कुसुमाग्रज नाटककार म्हणून थोर होते, कवी म्हणून थोर होते, कादंबरीकार म्हणून थोर होते, त्याच्यापेक्षा जास्त ते माणूस म्हणून मोठे होते. हे ज्यांनी अनुभवले त्यांना माहिती, म्हणजे आज सुद्धा ते हयात नाहीयेत पण अजूनही नुसते लेखक म्हणून नाही तर नाशिकला कोणी आलं की माणूस म्हणून कोण आठवत होतं? कुसुमाग्रज. म्हणजे त्यांनी देत आले ते. मला अजूनही प्रकर्षाने मी या सगळ्या पेट्या घेऊन जेवढा प्रवास केला त्याच्यामध्ये मला मी नेहमी सगळ्यांना सांगतो की माझ्या आधीची पिढी ही 70-80 जर माणसं मी बघायला बघतो ती तुकतुकीत का बरं दिसतात? कारण त्यांचा देता हात आहे. आपल्याला लहानपणापासून चला मागता हाताची सवय झाली. मला हे झालं सर्टिफिकेट दे, हे झालं मार्क दे, हे झालं पगार वाढ दे, हे झालं हे दे, म्हणजे मी कायम असा हात घेऊनच बाहेर पडलेला असतो ना. असंच आपण सगळ्यांना संस्कार दिलेले आहेत. आणि त्या पिढीने मुलाला काय देता येईल, नातवाला काय देता येईल, ह्याला काय देता येईल, त्यांचा हात तुम्ही देव हा भाग वेगळा आहे, त्या संकल्पनेला माना न माना, पण जे मानतात त्यांनी कुठल्याही देवाचा हात असा नाही, गणपती सोडला तर त्याच्या ह्याच्यात मोदक आहे तेही द्यायलाच आहे, बाकी सगळ्यांचे हात असे आहेत खाली. हा जो भाव आहे ना की ह्याच्यामुळे ही खरं ग्रंथसंग्रहधारी योजना टिकत गेली, कारण माझ्यासाठी करायचं नाही, मी दुसऱ्यासाठी काहीतरी करणार आणि ते चांगलं करणार आहे. मग ते तिथपर्यंत पोहोचणार, मग कसं पोहोचणार, मग शाळा, मग महाविद्यालय, मग कोणीतरी सांगतोय मी इथे मुलांना शिकवतो तिथे काहीच नाही आहे, मग आम्ही लहान मुलांच्या पेटे विश्वास ज्ञान प्रबोधिनी म्हणून आहे, विश्वास ठाकूर माझा मित्र आहे, त्यांनी ग्रंथसंग्रहधारी योजना चांगली सुरू झाली, गावोगाव जायला लागली. मग एक दिवस तो म्हटलं की अरे हे ठीक आहे की तू मुलांवरती संस्कार होतील किंवा त्यांना अनुकरण करण्यासाठी काहीतरी होईल, पण आता ज्यांना इच्छा आहे त्यांच्या मुलांसाठी पण काहीतरी कर. तर म्हटलं बघ आता कुसुमाग्रज प्रतिष्ठाननी हे केलंय तर म्हणे आपली विश्वास ज्ञान प्रबोधिनी तिथे पार्टिसिपेट करेल. सुरुवात काय करायची, तर त्याच्या विश्वास कॉपरेटिव्ह बँकेच्या 13 ब्रांचेस होते, आपला 11 ब्रांचेस, तर तो म्हटला 11 च्या 11 ब्रांच मध्ये मी पेटे ठेवत होते, सगळे आजी आजोबा पैसे काढायला घ्यायला मॅक्झिमम वेळ येतात तिथे, तर ते नातवाकरता फुकट पुस्तक घेऊन जातील ना तिथून. तर म्हटलं काही हरकत नाही, आणि ते करता करता काश्मीर पर्यंत पुस्तकं गेली, परदेशात पुस्तकं आहेत लहान मुलांची, लहान मुलांचे पण फिरते पेटे. म्हणजे हे सगळं कधी शक्य होतं, जेव्हा तुम्ही काहीतरी स्वतःहून करायला जाता तेव्हा तुम्हाला तशी चांगली माणसं भेटतात, आणि इतकं इतकं भरभरून चांगल्या माणसांचं जग आहे ना, की तुमच्यातलं चांगुलपणा जर असेल तर चांगली माणसं तुम्हाला भेटतात. मला एकदा एका माझ्या मित्राचा फोन आला, मला म्हणे विनायक तू कोकणात का नाही करत, म्हटलं अरे बापरे कोकणातून आपला काय संबंध, तर म्हणे काही नाही त्याचे टूर ट्रॅव्हलचा बिझनेस, तर म्हणे मी करेल म्हणे सर. तर म्हटलं पण ते वाचक तर पाहिजे, नुसतं करेल म्हणून पेट्या देणगी तर मला किती पण मिळेल, तो काही विषयच नाही, कारण एकदा लोकांना चांगलं काम करतो म्हटलं मग आपण दौरा करू. मग आता काय करायचं, तर मग असं कर म्हणे गाडी डिझेल तुझं आणि तिथल्या मुक्कामाचं काय जेवण खाण्या खर्च माझ, म्हटलं हरकत नाही, घरी आता बायकोला हे माहित नाही सगळ्या गोष्टी, ते आता हे बघितल्यावर ऐकल्यावर हाणामारी हे सगळं पदरमोड इतके मनापासून करतो कारण ते काम करायचं. मग आम्ही निघालो, मग ज्या ज्या गावामध्ये मला कोणीतरी फोन केले होते कधीतरी बोलणं झालं होतं त्या त्या लोकांना भेटून ती पेटी दाखवून, आणि आम्ही असं जाताना मध्ये रोहा म्हणून एक गाव, तर त्या तो म्हणे रोह्याचं काय, म्हटलं रोह्याचं तर काही मला कोणाचा फोन आजपर्यंत आलेला नाही, पण ओळख पण नाही त्याची पण नव्हती तिथे, तिथे पण काही काही नाही पत्ता. तर म्हटलं तिथे बस स्टँड असेल ना, तर म्हणे आहे, म्हटलं मग बस स्टँड वर जाऊ आपण. आम्ही बस स्टँडला गेलो, माझी रिड्स म्हणून गाडी, तर ती आम्ही तिथे एक मस्त झाड होतं डेरेदार, त्याच्या खाली ती गाडी लावली, मागचं ती डिक्की उघडली, ती 100 पुस्तकांची ट्रक उघडली, ते सगळी पुस्तकं मांडली बिंडली, नवी कोरी पुस्तकं एक पेटी घेऊनच गेलो होतो, ते सगळं मांडलं आणि आम्ही असं उभं राहिलो 15-20 मिनिटं, काही कोणी ढुंकलं बघितलं नाही. मग हळूहळू लोक जवळ येऊन थोडस बघायचं काय आहे, मग हळूहळू एकाने हात लावला, मग एकाने विचारलं हे विक्रीला आहे का, तर म्हटलं नाही विक्रीला नाहीये वाचायला. मग त्याच्या बरोबर जात होतो म्हणे मग किती रुपयाला, म्हटलं फुकट म्हणे नेऊ का, म्हटलं 10 वाजता. तर म्हणजे म्हटलं बघ तुला कळलं का याच्यात काय काय, तर म्हणे तो वाचणार होत, मग त्यांनी ती यादी बिदी बघितली, म्हटलं याच्यामध्ये किती लेखक आहेत काय आहे बघ, तर म्हटलं ही पुस्तकं तुला फुकट वाचायला मिळतील, फक्त एक काम करायचं, आम्ही परतीच्या प्रवासात जेव्हा परत रोयाले तोच तर असे 8-10 लोक वाचणारी कुठेतरी झाडाखाली गोळा कर किंवा एखाद्या हॉलमध्ये गोळा कर, जे तुमच्याकडे असं कोणी चांगलं करणार असेल तर येताना आपण त्यांची एक छोटीशी मीटिंग घेऊ. झालं, मीटिंग झाली, तिथलं तिथे डोनेशन पण मिळालं, पेटी पण सुद्धा येताना. म्हणजे तुम्हाला गाव माहिती पाहिजे का, काही माहिती पाहिजे का, काही नाही, तुम्हाला करण्याची उर्मी पाहिजे,
इच्छा पाहिजे,
ती जर असेल तर हा सागर कसा सापडला, सागर सारखीच गंमत आहे. म्हणजे आमच्या ठाण्याच्या पेटीमध्ये एक जण होती, तिची बहीण स्वित्झर्लंडला, तर तिचा मला फोन आला तेव्हा मी औरंगाबादला पेटे जायला गेलो होतो, आणि तिने सांगितलं की ती आता श्रीरामपूरला आलेली आहे पण ती स्वित्झर्लंडला ज्युरिचला राहते, तिला वाचनाची प्रचंड आवड आहे. झालं आता काय येडेपणा आपलं ठोसून भरलेला होता, औरंगाबाद नाशिक रस्त्यावर श्रीरामपूर लागत नाही, काय घेणं देणं आहे, लगेच गाडी वळवली श्रीरामपूर, नमुन्याची पेटी गाडीत होतीच, तिच्याशी गप्पा मारल्या, तिला ते सगळं सांगितलं आणि म्हटलं असं असं करायचं. बर, सगळीच्या सगळी मदत आपण केली तर ते टिकत नाही, बँक तुम्हाला 100% लोन देत नाही, 20% तरी तुमचे पाहिजेत तर 80% देतो. इथे मी 80% तिकडचे घेतो मग 20% देतो. त्याचं कारण असं आहे की मी त्या देशात काही जाऊ शकणार नाही, मग ते पुढे चाललं नाही चाललं काय माहिती ना, नुसतेच पेटे गेले आणि एकच जण वाचतोय तर काय करायचं. त्यामुळे मी तिला म्हटलं बा असं असं आहे तर या एका पेटीची स्पॉन्सरशिप इतकी इतकी तर तू काय करायचं, तर ती म्हटलं तू ग्रुप कर मग FAQ आमचे ते काणे काका म्हणून आहे मुंबईचे. मुंबईच्या लोकांनी तर इतकी योजना, डॉक्टर अभ्यंकर आणि त्यांची जी सगळी टीम आहे ते 150-100 पुस्तकांच्या पेट्या ते मुंबईत करत, तर त्यांनी एक FAQ पण करून ठेवलं फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन. तर ते म्हणजे असं लोकच मदत करतात. मग काही जाणार तू ग्रुप कर आणि चालू कर, मग सुरू झालं ते. म्हणजे ती गेली आणि गेल्यानंतर स्वित्झर्लंड सुरू झालं. स्वित्झर्लंडला पेट्या गेल्या तेव्हा लोक हसायचे की जिथे काळ्या पैशाच्या पेट्या जातात भारतात ना तिथे पुस्तकांच्या पेट्या चालले. तर हे फक्त एक माणूस सापडण्यासाठी तुम्हाला कष्ट करायला लागतात. पण तो एकदा सागरला, तर मी असंच पुण्यात सागर सांगेल, सागर कसे भेटलो आपण
पुण्यात? नंतर भेटलो, म्हणजे मी आधी म्हणत होतो मला इंटरनेटवरून कुठून तरी शोध लागला तुमचा आणि हे ग्रंथ तुमच्या तरी मला पाहिल्या पाहिल्या भावली कल्पना. अरे या म्हणलं की मी भारतातून, कारण दरवेळेस जेव्हा जातो तेव्हा माझे एक सुटकेस भर पुस्तकं असतात विकत आणायची. म्हटलं त्याऐवजी अशी पुस्तकं मिळाली तर किती छान होईल आणि माझ्यासारखे वाचणारे खूप जण आहेत तर त्यांना जोडून घ्यायला आवडेल म्हणून मी तुमच्या संपर्कात आलो होतो.
पण मग समक्ष भेटल्यानंतर
पण अजूनही पूर्ण त्याची जाणीव होत नव्हती हे नक्की संकल्पना काय. आपण बोललो बरं फोनवर, पण मी योगायोगाने त्यावेळेस पुण्यात होतो, तुम्ही त्या दिवशी होता तिथे आणि आपण भेटलो होतो आणि मला अजून प्रकर्षाने आठवते ती भेट, कारण त्यावेळेस अचानकपणे अरुणा देरे आपल्या जवळच्या टेबलवर बसलेल्या होत्या आणि म्हणजे इतकी प्रतिभावंत व्यक्ती असं सहज भेटणं, एक तर तुम्ही भेटत होता आणि त्या भेटत होत्या आणि तुमच्या दोघांची ओळख चांगली होती आणि त्याच्यामुळे मला त्यांच्याशी चार गोष्टी बोलता आल्या, त्याच्यामुळे मला ती भेट खूप आठवते अजूनही. पण त्यातनं आपले जे ऋणानुबंध आहेत ते जास्ती दृढ झाले त्या निमित्ताने की प्रत्यक्ष भेटलो, तुम्ही मला इतकं छान समजून सांगितली संकल्पना आणि त्याच्यानंतर मी म्हटलं की लंडनमध्ये आणायची आणि मी मला माहित होतं लोक भेटतील, किती भेटतील काय भेटतील माहित नव्हतं. पण मग तुम्ही म्हणजे मी फेसबुकवर इकडे तिकडे व्हॉट्सअपवर जेव्हा मेसेज टाकले तेव्हा मला 15-20 लोकांचे त्वरित मेसेजेस आले. तुम्ही म्हणाले जरा 2-4 पेट्या एक्स्ट्रा का होईना मी तुम्हाला पाठवतो, पैसे गोळा होतील जेव्हा होतील तेव्हा होतील, पण तुम्ही आधी ते बँकेत पाठवून दिलं आले त्या सगळ्या इथे आणि मग त्याचं छान उद्घाटन करायचं होतं. त्यावेळेस नेमकी संदीप खरे आणि सलील कुलकर्णींची इथं लंडनमध्ये एक गाण्यांचा कार्यक्रम होता, तर तुम्ही मला संदीप खरेंचा संपर्क करून दिला आणि संदीप खरेंच्या हस्ते याचं उद्घाटन लंडनमध्ये त्यावेळेस झालं. ही जून 2019 ची घटना आहे, तर तेव्हापासनं छान चालली आहे इथे संकल्पना आणि अजून वाढवायचा कयास आहे. मध्ये कोरोनाने थोडी गडबड केली पण नक्कीच वाढणार आहे.
झुरीतचा या गमती जमतीमध्ये अजून एक गंमत अशी, झुरीतचा पण व्हॉट्सअप ग्रुपवर मी आहे त्यांच्या वाचकांच्या ग्रुपच्या, अशा अनेक ठिकाणच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मी असतो बघत असतो काय चाललंय. तर त्या सगळ्या महिला जास्त आहे त्याच्यामध्ये, वाचणाऱ्या मुली तिकडे गेलेल्या सगळ्या. तर त्या पेटी बदल्याचा जो कार्यक्रम त्यांचा होतो ते प्रत्येक वेळा वेगवेगळ्या घरी भेटतात आणि पॉटलक तेव्हा कोणीतरी काहीतरी खायला घेऊन यायचं, तर ते मेनू पण त्या ग्रुपवर डिस्कस करत असतो. तर असं वाटतं की आपणही जावं, मग ती पेटी नुसती बदलली जात नाही, त्याच्यावर साहित्यावर चर्चा जशी होते तसं काय खायला आणायचं कोण काय करून आणणार हे सगळं त्याच्यावर ग्रुपवर लिहिलं जातं. मी दरवेळ म्हणतो तुम्ही बाकीचं काम छान करता, हे सगळं वाचून मला टेम्पटेशन होतं तेच काय म्हणजे इतकं की आजपर्यंत त्या लोकांनी मध्ये आता चांगला या सगळ्याचा म्हणजे जोडण्याचा माणसं जोडण्याचा जो किस्सा आहे तो पुण्याला आमचे पाठक काका म्हणून आहेत श्याम पाठक, ते जिथे राहतात ज्या प्रिमायसेस मध्ये, तर तिथे 1000-1000 कुटुंब आहे. तर त्या 1000 कुटुंबामध्ये त्यांना जेव्हा पाठक काकांना एक कळलं श्याम पाठक म्हणून की अरे हे इतकं सुंदर आहे तर ते आपल्याकडे पेटी आणायला पाहिजे, पण विनायकने बाहेर मदत काय आणायची, मग ते म्हणे की मी प्रयत्न करतो, मला दोन तीनच लोक माहिती आहेत, मी इतके वर्ष इथे राहतो पण माणसांचा तसा काही संबंध येत नाही असा फारसा, तर मी बघतो म्हणे. आणि मी शक्यतो असं करतो 40 वाचक गोळा करतो आणि 20,000 तुझी पेटी आहे, प्रत्येकाकडनं 500 रुपये देणगी घेतो, म्हणजे एक पेटी आमच्याकडून तुला मिळेल. या सगळ्या मध्ये त्यांना 40 वाचक मिळाले, कारण 1000 कुटुंब होती आणि त्यांना ते माहीत नसलेले लोक होते, म्हणजे ह्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलं मग भेटले. हा बोल ना.
तुम्हाला एक ह्याच्याबद्दल मी सांगेन, हे तुम्ही जे म्हणता ना त्यामध्ये माझी आई पण याच्यामध्ये सामील होती. हे मला मी कारण तुम्ही आदित्य गार्डन सिटी म्हणाला तिथेच
मी आदित्य गार्डन सिटी,
तर मी काल मी आईला विचारलं असं फोन करून, मला म्हटलं अरे असा असा आमचा हा विषय निघाला, आई म्हटली हो मला माहिती आहे की मी होते त्याच्यामध्ये, म्हटलो ओके.
तर आदित्य गार्डन मध्ये आता 3 पेट आहे आणि त्यांच्याकडे साहित्यावर आधारित कार्यक्रम सुरू झाले. हे सगळं का सुरू झालं तर तिथे पेटी गेली, तोच तर ही वाचक एकमेकांना माहिती नव्हते आणि एवढी कुटुंब आज पाठकाका म्हणे मला आता ही 4×12 म्हणजे साधारण 125-150 कुटुंब काकांच्या संपर्कात आली की जी एवढे वर्ष नव्हती. थोडक्यात जोडण्याचा जो काम मी म्हणतो ना की पुस्तक हे एक माध्यम झालं, त्यातनं विचार मिळाले हा एक भाग झाला, पण माणसं माणसाला जोडली गेली तो किती मोठा आहे. म्हणजे आज कधी कुठल्याही गावामध्ये काही खोट जरी झालं आणि मला जर काही करायचं असेल तर मी फक्त ग्रंथसंग्रहाची आधी बघतो, माझं माणसांचं पण जाळं माणुसकीचं विणलं गेलं ना. म्हणजे मला ह्याचा अनुभव दुबई देतो ना, मी दुबईला गेलो की विमानतळावर उतरल्यापासून विमानतळावर येस तर मला काहीच करायला लागत नसतं, सगळे ते वाचक एकमेकांना माहिती असतं इथून इथे जायचंय तिथून हे करायचंय, मग हा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आहे. म्हणजे मी व्यवसायाच्या मागे नाही लागलो, तर मी बायकोला नेहमी म्हणतो की मी सगळे पैसे कमवून शेवटी हॉटेलमध्ये राहिलो असतो, पॉश हॉटेलमध्ये राहिलो असतो, पण मला घरं कुठे मिळाली असते. आज मी काहीच कमवलं नाही असं तुला वाटतं, पण मी कुठल्याही भागात उतरलो तर मला घर तर नक्की आहे.
माणसं कमवणं फार अवघड असतं.
हा, तुम्ही हे सगळं करता कशासाठी, जर तुम्हाला वाटत असेल तर म्हटलं तू मला सोडून बघ, मी आज जर निघालो तर पुढच्या वर्षी घरी येईल तर तुला पत्ता पण लागणार नाही, म्हटलं जिथे दिवाळी असेल तिथे माझी दिवाळी होईल, तिथे नाताळ असेल तिथे माझं नाताळ होईल. कारण माणसाची ताकद इतकी मोठी माणुसकीची, माणसं माणसाला जोडण्याची, ते तुम्हाला पैशात आणले की संपलं सगळं. आणि हे सगळं शिकवतो तुम्हाला वाचन.
मला एक जनरल प्रश्न विचारायचा होता की आपण नेहमी म्हणतो की लोक वाचत नाहीयेत आणि कमी होत आहे वाचनाचे प्रकार, आणि आता बाकीचं तर आपण म्हणजे नवीन जसं रोहित म्हणत होता की डिजिटल आणि खूप सारे ऑप्शन झालेत की पुस्तक वाचण्यापेक्षा व्हिडिओ बघू, ऑडिओ बुक ऐकू किंवा अजून काय टीव्ही बघू अशा याच्यामध्ये, तर मग नवीन जे लहान मुलं आहेत तर ते वाचता आहेत का सध्या आणि काय वाचतात, म्हणजे तुमच्या अनुभवाने का तुम्हाला असं लहान मुलांमध्ये वाचण्याबद्दल काय आहे?
मुलांना जर तसं करायचं असेल तर साधारणतः ते निर्णय घेण्याच्या वयात यायच्या आधी तुम्ही काहीतरी त्याच्यावरती काम करायला पाहिजे. म्हणून आम्ही ज्या पेट्या चालू केल्या त्या दुसरीच्या नंतर 8वीपर्यंत पुस्तकांच्या डोक्यात धरून त्या पेट्या चालू केल्या. आणि सामान्यतः सुरुवातीला त्याला जसं आवडेल, तर मग लहान मुलांचं जेव्हा साहित्य घ्यायची वेळ आली तेव्हा त्याच्यामध्ये ज्ञान विज्ञान मनोरंजन अशा 3 गोष्टींची सांगड कशी घालता येईल हा एक विचार केला गेला. म्हणजे आता त्या पेट्यांमध्ये परिकथापासून भोक्या सातपंडे जसं आहे तसं आम्हाला आतापर्यंत जे मी प्रकर्षाने ठेवलं होतं की भाषा मराठी पाहिजे, मुलांच्या बाबतीत गेल्यावर मला ते बदलायला लागेल आणि मग मला फेरी टेल टू हॅरी पॉटर असं पण त्याच्यात घ्यायला लागलं. म्हणजे 15 पुस्तकं मराठी, 10 इंग्रजी अशी 25 पेटी एका कुटुंबाला असं ते योजना चालू केली. आणि मग तिथून जाणारी जी मुलं आहेत ती तुमच्या साहित्याच्या मूळ प्रवाह येतात, पण ते त्यांचे जे वाचणारे जातात, मग आता त्यांचा आता नवीन पिढीचं किंवा मोठ्या माणसांचं सुद्धा वाचन हा तुम्हाला अनुवादित कडे जास्त कळलं. आणि आता लोक स्वप्नरंजनाचं नाही वाचत, लोक वास्तवतेवर आधारित जे लिहिलंय ना ते जास्त लोकांना आता भावायला लागलं. आणि हा जो तरुण
माहितीवाला पण खूप वाचतात मला वाटतं, माहिती असणारे
साधारणतः त्याला मोठ्या मोठ्या उड्या मारीत असतात, त्यामुळे ते चरित्र वाचण्यामध्ये त्यांचा हेतू इतकाच असतो की मला टाटा व्हायचंय, मला अंबानी व्हायचंय, मला अमुक व्हायचंय. ते सुरुवातीच्या काळात तिकडे जास्त कल आहे, म्हणजे आता काल्पनिक याच्यात रमायला लोकांना नाही आवडत.
नाही, त्या अनुषंगाने मला एक विचारायचं होतं, म्हणजे 2-3 गोष्टी मी आता थोडस मिश्रण करणार आहे आपण जे आता थोड्या वेळापूर्वी बोललो त्यातलं. एक म्हणजे तुम्ही मगाशी बोलताना म्हणत आहात की 6,500 लेखकांची पुस्तकं ग्रंथ तुमच्या दारीच्या द्वारे लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. मला
65 पण लेखक आणि कवींची नावं मोजून लिहिता येणार नाही. अर्थात जे खूप प्रसिद्ध आहेत नावाजलेले ते माहिती आहेत, काही नवीन पण माहिती आहेत, पण मला 6,500 सोडू द्या 65 पण माहित नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणाला की आजकालच्या पिढीला वास्तववादी वाचायला आवडतं, तर त्याचं विरुद्ध टोक असं पण आहे की हॅरी पॉटर तुम्ही जे बोलला, तर हॅरी पॉटरची आजपर्यंत 500 मिलियन म्हणजे 50 कोटी पुस्तकं जगभर विकल्या गेलेली आहे. आणि मी तर हे म्हणजे जे पायरेटेड झालेली आहेत त्याची मोजणी नाही, हे व्यवस्थित लोकांनी खरी प्रत विकत घेतलेली आहे. तर एकीकडे हे म्हणजे आभासी जग असणार किंवा फिक्शन जे आहे मुलांना भावणार किंवा या पिढीला भावणार, याचे 50 कोटी पुस्तकं विकली गेली आहेत. दुसरीकडे माझ्या मते भारतात जी आपण आवृत्ती म्हणतो, एडिशन, फर्स्ट एडिशन, सेकंड एडिशन, ही आवृत्ती माझी जेवढी तोकडी माहिती आहे त्याप्रमाणे 5,000 पुस्तकांची एक आवृत्ती असते. आणि काही पुस्तकं असतात ज्यांची 7-8, 10-15-20 आवृत्त्या होतात, त्याच्यावरती फार पुस्तकं गेलेली नाही आहेत, काही आहेत मोजकी. तर एकीकडे जेव्हा आपल्याला दिसतं की लेखक माहीतच नाही आहेत, दुसरीकडे दिसतं की JK Rowling सारख्या लेखिका ज्या आहेत त्या 50-50 कोटी पुस्तकांच्या प्रति विकल्या जातात. तर ही सांगड कशी घालायची, म्हणजे भारताची वाचन संस्कृती वेगळी म्हणायची की आपल्या भाषेत तसं तेवढं प्रभावी लेखन नाही लोकांना ओढणार.
परत मी मगाच्या मुद्द्याकडे येतो. मी म्हणतोय ती मुलांना जसं तुम्ही या रॅट रेस मध्ये आणलेलं आहे मार्कांच्या आणि प्रगतीच्या, त्याच्यामुळे ते जरी हॅरी पॉटर त्यांनी ते वाचलेलं जरी असलं तरी मराठी पुस्तकांमध्ये जर वाचनाचं जर बघितलं तर जास्तीत जास्त चरित्रात्मक इन्स्पिरेशन ज्याला आपण म्हणू की मला त्या व्यक्तीसारखं व्हायचंय आणि वास्तवावर आधारित त्याच्या अनुभवांचं जर असेल तर तिकडे वाचणारी लोक आहेत, कारण त्यांना काहीतरी ध्येय गाठायचं. आमचं म्हणणं होतं की वाचन हा माणूस घडवण्यासाठी करायचं, पण माणूस घडवणं याचा अर्थ त्याच्या मागे संपत्ती खूप आली, त्याची प्रगती झाली असं नाही, तर माणूस की मधला मोठा व्हायला पाहिजे, संपत्ती त्याला यायला नको असं आमचं अजिबात म्हणणं नाही कोणाचं. तर त्यामुळे मी म्हटलं की तशा पुस्तकांवरती कमी भर आहे या नवीन लोकांचा, नवीन वाचकांचा. जुन्या काळामध्ये समग्र वाचन करणारी जशी लोक आहे कि ते सगळ्या पद्धतीच्या वाचनाला न्याय देतात, असं आता नवीन याच्यामध्ये जर तुम्ही गेला तर अनुवादित खप एवढा का वाढला, इकडचं काही तुम्हाला इथलं काही साहित्यामध्ये काही फारसा रस तुमच्या मध्ये नाहीये, तिकडनं काय येईल त्याच्यात तुम्हाला सुख आहे. आता ते त्याला
अनुवादितची पण म्हणजे रेंज इतकी मोठी आहे, म्हणजे उमा कुलकर्णी सारख्या भैरप्पांची पुस्तकं अनुवादित अनुवाद करणाऱ्या एका बाजूला, दुसरीकडे रिच डॅड पुअर डॅड
रवींद्र गुर्जर पॉप्युलर,
बरोबर,
म्हणजे रवींद्र गुर्जरांनी अनुवादाला जे वेगळी उंची दिली
सुरू केली
ते झालं. आता अनुवादितला तुम्ही लेखकांचे नाव 6,500 लेखक आले कुठून, असे कितीतरी नाव आहेत की ज्यांची नावच माहित नाही इतके अनुवाद आहेत. आणि आहे म्हणजे कसदार साहित्य आहे का, तर कसदार साहित्य आहे, दमदार साहित्य आहे का आहे. मला एक एवढंच माहिती आहे की नुसत्या काल्पनिकतेमध्ये रमून वेगवेगळ्या कल्पना नुसत्या अंमलात आणण्याचा विचार करून असं न करता जसा संसार आपण सुरू करतो आणि हळूहळू तो जसा हवा तसा बदलत येतो, तसं ग्रंथ तुमच्या दारीचं झालं. 100 पुस्तकांनी सुरुवात केली, त्याला जशी गरज पडली तसं मग त्याच्यामध्ये बदल करून 25 पेटी आली, ती गेली, तसं लहान मुलांची आली, लहान मुलांची आली, मग तरुणांची आली, मग फिरत्या पेट्या मुलांच्या आल्या, वैयक्तिक पेट्या मुलांच्या आल्या, मग तसं नाशिकला आता आमच्याकडे अशी जी काही माणसं मित्रपरिवार आहे माझा की ज्यांचं शिक्षणच इंग्लिश मध्ये आहे, मराठी येतच नाही, त्यांच्यासाठी मला माय अथेनिया म्हणून इंग्लिशची पण बॅक करायला लागली, जी मी जगभर नेण्याचा काही प्रयत्न केला नाही करणार पण, पण नाशिकमध्ये मला ती पण योजना करायला लागली. कारण शेवटी असं आहे ना की तुम्हाला त्या त्या काळाबरोबर झालं पाहिजे. मग हे सगळं करताना मला हे नक्की माहिती आहे की आता पुढे मागे आपण ऑडिओकडे शिफ्ट होणार आहे, मग आमचे हेमंत टाकले म्हणून नाशिकला जे आहेत ते नॅप मॉडर्न सेंटरचं पण काम बघतो आणि ते नॅपचे तर अध्यक्ष पण होते ऑल ओव्हर इंडियाच्या लेवलला, तर ते मला म्हणे विनायक आपण या ब्लाइंड साठी आपण काही करू शकतो का, म्हणजे दृष्टीबाधित लोकांना. मग बोलक्या पुस्तकांच्या पेट्या काढल्या, 100 ऑडिओ बुक्सची एक बॅग अशा महाराष्ट्रातल्या 65 शाळांमध्ये आहे. आणि मग त्याचं उद्घाटन करायचं, जसं प्रत्येक ठिकाणी काय केलं, ग्रंथपेटी सुरुवात करायला गेलो आपण, तर त्या त्या गावातला चांगला लेखक आपण त्याच्या हस्ते या पेट्या देण्याची सुरुवात केली. इव्हन छोटे छोटे सेंटर जिथे जिथे आम्ही चालू केले तर तिथला जवळपासचा एखाद्या लेखकाला बोलवायचं. या पेट्यांच्या निमित्ताने खूप लेखक आपल्याकडे येऊन गेले आणि त्यांना हे भावतं, कारण शेवटी तुम्ही त्यांना पोहोचता ना वाचकापर्यंत. त्यामुळे ही लेखक मंडळींनाच आता अरुणा ढेरे जसं तू सांगितलं तसं प्रत्येक ठिकाणी त्या त्या गावातलं, म्हणजे आता जळगाव चालू केलं तेव्हा नादो महानर स्वतः होते, डोंबोली चालू केलं तेव्हा शन्ना नवरे स्वतः होते, यांच्या हस्ते ती द्यायला गेलं पाहिजे. कारण त्याच्या म्हणजे कुठेही त्याच्यात राजकारण आणि मोठेपणा हा न घेण्यासाठी तुम्ही त्याच्याशी संलग्न माणसांना, फमू शिंदे एका ठिकाणी होते, नायगावकर एका ठिकाणी होते, नायगावकरांनी तर इतकी धमाल केली, नायगावकरांच्या हस्ते कल्याणला योजना सुरू झाली. ते भाषणात म्हणे की विनायकने पेट्या आणून दिल्या पण ते पुस्तकं वाचताना पानं बदलेल त्याला बोलवू नका, म्हणजे ते गमतीत म्हटले की म्हणजे इतके आयदी पण नका होऊ एकदा. म्हणजे अशा सगळ्या लेखकांनी त्यांना त्यांना ते भावत ना. तुम्ही त्यांना दासोवैद्य म्हणून एक कवी आहेत, औरंगाबादला जेव्हा सुरू झालं तेव्हा दासू वैद्य होते, तर दासू म्हणे की किती गंमत आहे ना म्हणे, जसं इलेक्शन येतं तसं म्हणे या फिरणाऱ्या काळ्या पेट्या आपल्याला दिसत पण नाही म्हणे, पण विनायक म्हणे राजरोजपणे पेट्या घेऊन फिरतोय उजेडात, तर म्हणे हे किती किती चांगली गोष्ट आहे. म्हणजे ह्याला माध्यम लेखक साहित्यिक सुरुवातीच्या काळात प्रकाशकांनी चांगली मदत केली. मला हे माहित नव्हतं, मग प्रकाशकांनी मला ते म्हणे की तू म्हणशील तसे आमची 100 टायटल तुला देणगी म्हणून आम्ही देऊ. पुढे पुढे आपण त्यांच्याकडनं जास्त डिस्काउंट मिळायचा म्हणून प्रयत्न नाही केला, कारण शेवटी मला ना असं वाटतं की पुस्तक महाग नाहीच आहे. मी परदेशात जिथे जिथे गेलो तिथे तिथल्या लोकांना मी जेव्हा सांगितलं की तुम्ही आणि तुमच्या बायकोचा मिळून हँडसेटची किंमत 1 लाखापेक्षा जास्त आहे, आणि महाराष्ट्रातले असे कुटुंब आहेत की घरातले सगळे हँडसेट 1 लाखापेक्षा जास्त आहेत, ज्याच्यातलं तुम्हाला फक्त एकमेकांना फॉरवर्ड करण्यासाठी वापरणाऱ्या गोष्टीला 1 लाख रुपये खर्च करता, आणि पुस्तक कसं काय महाग होऊ शकतं. पॉपकॉर्न जर तुम्ही 165 रुपयाला पॉपकॉर्न खाता इंटरव्हल, आमच्या मुलाला तर ते माझं तर ते नेहमी बोलणं होतं की पॉपकॉर्न नाही खाल्लं तर इंटरव्हल नंतर सिनेमा दाखवणार नाहीत काय, अशीच भीती असते की त्याला आणू नाही दिलं. ते तुम्ही एक माणूस, मी परदेशात चालू झालं तेव्हा मी त्यांना पहिले विचारतो की तिथे आता भारताचा रुपया आणि त्यांची हे कळणार कसं, तर मी साधा विचारतो तुम्ही जर विकेंडला डिनरला बाहेर गेले तर बिल किती होत, आणि मग मी त्यांना ग्रंथसंचयाच्या तारीखच्या विषयी सांगायला सुरुवात करतो. मग त्यांना कळतं की ह्याची काहीच किंमत पुस्तकांना कुठे कुठे कॉस्टली पुस्तकच
नाही. एक मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आणि कदाचित मगाशाच एका प्रश्नाकडे परत येईन मी, की त्या पेटीमध्ये काय आहे हे तुम्ही कसं ठरवता याबद्दल मला थोडं विचारायचं आहे. आणि स्पेसिफिकली हे उत्तर देताना मे बी कारण मला जो मुद्दा जरासा इंटरेस्टिंग वाटला जास्ती, की तुम्ही जेलमधल्या लोकांसाठी पण पेटी फिरवली, तसं समजा फॉर एक्झाम्पल की आता मला त्या लोकांसाठी पेटी बनवायचं, तर ही पेटी बनवायची प्रोसेस काय आहे, तुम्ही कुठली पुस्तकं त्यामध्ये घालता किंवा
एक अजून एक ऍड करा. सेम मला पण असाच प्रश्न होता माझा पण, पण त्यात मेबी की जसे लोक वेगवेगळे लोक आहेत, म्हणजे आता आपण म्हणतोय की लहान मुलांना देतो किंवा सिनियर सिटीजनसाठी आहे, महाराष्ट्राबाहेरचे लोक आहेत किंवा देशाबाहेरचे लोक आहेत, तर असे ह्याच्यामध्ये तुम्हाला असं काही दिसतंय का की हा या लोकांना या प्रकारची पुस्तकं जास्त आवडतात वयानुसार त्यांच्या जागेनुसार असं की हा घेत, म्हणजे थोडं आम्ही मेबी ती काही सॉफ्टवेअरचे म्हणून प्रश्न आहे हा, पण तसं ते पण ऐकायला आवडेल आम्हाला.
हा तर याच्यामध्ये निवड समिती कुसुमाग्रज प्रतिष्ठानची विश्वज्ञान प्रबोधिनीची ही काम करते आणि या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार ते करतात. जेलसाठी वेगळं मात्र काही करत नाही, कारण ह्या 100 पुस्तकांच्या पेट्या त्या गावात फिरायला लागल्या की त्या गावातलं हॉस्पिटल असू दे जेल असू दे फिरती पेटी आहे, त्यामुळे जेलसाठी काही त्यांना त्यांचं मत परिवर्तन करायचं तर मग सगळ्या जेलला जर एक पेटी फिरणार असेल तर तसं तुम्हाला करते. पण जेलमध्ये पण माणसं आपलीच आहेत. मला चांगलं आठवतं की नाशिकला पहिल्या जेलमध्ये जेव्हा आम्ही गेलो स्वाती साठे म्हणून तिथे होते, तर स्वाती साठ्यांना ही कल्पना आवडली, मला म्हणे तू जेलमध्ये पेटी देशील का, तर म्हटलं देईल. बर आपल्याला काय एक पेटीच देणगी नाही, जेल म्हटल्यानंतर मग मी काय सगळे वकील धरले, न्याय व्यवस्थेशी काम करणारी जेवढी मंडळी होती जज वकील या सगळ्यांना मित्रांना नेलं की बाबा जेलमध्ये पेट्या द्यायची, तर आता तुम्ही तुमचा चरित्रार्थ त्याच्यावर चालवत तिथे जाताना त्या पेटीला तुमच्याच हस्ते देणगी द्यायला पाहिजे. तर ते तसं मी केलं आणि आज उद्घाटनाला आम्ही गेलो तेव्हा न्यायमूर्ती चंद्रशेखर, धर्माधिकारी जब्बार पटेल असे आम्ही सगळे गेलो. मी 6 जेल स्वतः आज जाऊन आलेलो, जेल फिरून आलेलो. म्हणजे जसं स्वातंत्र्य सैनिक सांगतात ना मी जेलमध्ये जाऊन आलो, तसं या सगळ्या जेल मी जाऊन आलो. तिथे पेटी वेगळी नाही गेली आणि तिथे मला ते का पटकन जाणवलं माहितीये का, जब्बार पटेलनी खूप छान भाषण ठरविषयी त्यांनी तिथे सगळे ते कैदी बसले होते, तर त्यांना म्हणे तुमच्यात आणि आमच्यात एवढाच फरक आहे, तुमचे गुन्हे सिद्ध झाले आमचे नाही झाले. म्हणजे अगदी खून बिन हा फार वेगळा भाग झाला, पण तिथे असणारी मॅक्झिमम जनतेचे काय जे काय छोट्या मोठ्या गुन्हे असतील किंवा जे काय असतील मोठेच असतील गुन्हे, पण समाजामध्ये ते म्हणतात की सगळेच जण गुन्हेगार आहे, आमचे पकडले जात नाही, तुमचे पकडले गेले, त्याच्यात तुमच्यात आमच्यात तसा काही फारसा फरक पडला. मग त्यांना चांगलं वाचायला नको का, पाहिजे, आम्ही दिल्या, लोक वाचतात, 6 च्या 6 जेलमध्ये पेट्या जातात फिरतात. तर ती त्यांच्याकडे सुद्धा माणसंच आहेत ना आतमध्ये, तिथे कुठं काही वेगळं काही कोण गेलंय का. आणि ती जी काय प्रवृत्ती असेल ती काही असं म्हणू की आपण की जे आयुष्यभर ते गुन्हेगारच राहतात, पण बाकी त्यांना त्या वेळापुरतं मनात आलेलं काय जे काय असेल तर त्यांना पण चांगलं वाचायला आवडतं, त्यामुळे त्याच्यासाठी वेगळं काही काढत नाही आपण. पण गावागावाप्रमाणे जाताना हा विचार केला जातो, मुलांचा करताना केला जातो, परदेशात जाताना केला जातो. जिथे जसं सागरने सांगितलं की आम्ही खूप पुस्तकं घेऊन जातो, तर तिथे काय आधी गेलेलं असेल याचा पण एक अंदाज आमच्याकडे घेतला जातो की साधारणतः कुठेही जाताना ही एवढी पुस्तकं आम्ही घेऊन जातोच, म्हणजे हे ते ऑलरेडी त्यांच्यापर्यंत पोहोचले असते, मग त्यांच्याकडे काय जायला पाहिजे, मग ती निवड समिती त्याप्रमाणे पुस्तकांची निवड करते. त्या आता प्रकाशित झालेल्या या महिन्यातल्या पुस्तकाला जसं आम्हाला घ्यायचं असतं सामावून, तसं जुनी ग्रंथसंपदा पण त्यांच्यापर्यंत कशी पोचली पाहिजे त्याचं पण एक प्रमाण ठरलं गेलं पाहिजे. म्हणजे आज आलेलं पुस्तक आहे ते तुमच्याकडे नक्कीच नाही, पेटी जाताना नवीन पेटी जेव्हा जाते तेव्हा त्या महिन्यात प्रसिद्ध झालेलं चांगल्यात चांगलं दर्जेदार पुस्तक पण त्या पेटीत जायला पाहिजे. अजून एक छोटी गोष्ट असते की हे पुस्तक वाचायचे पैसे नसले तरी ते जर पुस्तक मिसप्लेस झालं तर ते पैसे जेव्हा कुसुमाग्रज प्रदर्शनला आले आणि आपण असं गृहित धरू की 350 रुपये आले एखाद्या पुस्तकाचे आणि ते पुस्तक मिसप्लेस झालेलं आहे, तर ते जर टायटल आउट ऑफ प्रिंट असेल तर त्या महिन्यात प्रसिद्ध झालेलं 700 रुपयाचं पुस्तक जरी असलं तरी आम्ही ते रिप्लेस करताना त्याच्यापेक्षा कमी कॉस्टचं किंवा त्या कॉस्टचं असं काही ठेवत नाही. ही गाढव हा गाढवपणा आहे असं मला वाटतं. म्हणजे माझा शर्ट फाटला, मग तो फाटलेला किती रुपयाचा होता, 1200, म्हणून मी तुला 1200 शर्ट देणार, इतकं गाढवपण आहे ना. तुमच्या मुलाला असं करता का, तुम्ही काय म्हणता नवीन घेतो जे चांगलं आवडेल तो घे, मग तो 1500 असला तरी घे ना. हे मी परत म्हटलं की आईच्या हृदयाने योजना जर चालवली तर ती चालणार आहे आणि असे आईची हृदय असलेले विनायक रानडे गोळा करायची आणि ते मला मिळत गेले तरच हे चालतं आणि म्हणूनच हे टिकतं. कारण याला कुठल्याही नियमात ग्रंथालय शास्त्राचा माझा काही संबंध नाही, माझं शिक्षण प्रिंटिंग डिप्लोमा, माझा व्यवसाय छपायचं आणि हे सगळं करताना ते मग रंगनाथन भेटले आम्हाला की ते ग्रंथालय शास्त्राचे जनक, मग त्यांची 5 सूत्र, मग ती 5 सूत्र मी बघितली. अरे बापरे म्हटलं हे तर काय, पहिलं सूत्र काय म्हणतं प्रत्येक पुस्तकाला वाचक नाही, दुसरं सूत्र काय म्हणतं की प्रत्येक वाचकाला पुस्तक पाहिजे, तिसरं सूत्र काय म्हणतं की वाचनालय त्याचा वेळ वाचला पाहिजे, त्याचं काय म्हणतं हे वृद्धिंगत व्हायला पाहिजे, असं जर सगळे तुम्ही विचार केला तर मग ग्रंथ तुमच्या तरी काय करत. म्हणजे चांगलं काम असेल तर त्याचं शास्त्र तयार होत. थोडक्यात काय मी परत म्हटलं जसं की हा सोशल काम आहे असं म्हणून मी कधीच बघितलं नाही. त्याचं पुस्तकाचं बाइंडिंग असू दे, त्याचं नंबरिंग असू दे, सिलेक्शन समिती त्यांनी त्याच्यावरती पूर्ण विचार करायला पाहिजे की आता हे समजा बघा आता कोकणात चालणाऱ्या पेट्या आहेत तर आज कोकणामध्ये तिथलं साहित्य कुठलं वेळ जायला पाहिजे, म्हणजे हा पण एक भाग आहे ना. म्हणजे समजा तुम्ही आता गुजरातमध्ये तुम्ही पाठवताय, जसं माऊली विचार करते ना की हा काय जिम करून आलाय, याला दष्टपुष्टच खायला द्यायला पाहिजे, याचं पचन नाही चांगलं, याला तसं नाही द्यायला पाहिजे, हा विचार केला जातो. आणि हे सगळं एकाच काम नाहीये, मोठी यंत्रणा त्याच्या मागे काम करते. सगळ्यात महत्वाचं पहिल्या दिवसापासून आजपर्यंत गेलेल्या सगळ्या पेट्यांचं डॉक्युमेंटेशन आमच्याकडे तितकंच क्लिअर आहे. तुम्ही बघितलं असेल तर जुनी पाणी पुस्तकं मी लोकांच्याकडनं पुस्तकं घेत नाही तर हे किती प्रमाणात घेत नाही. अच्युत गोडबोलेंना जेव्हा कळलं की विनायक हे काम करतो तर त्यांनी पुस्तकं त्यांची, मी म्हटलं पुस्तकं नाही घेत, किती देणगी द्यावे, अच्युत गोडबोलेंनी 1 लाख रुपये दिले. आणि अच्युत गोडबोलेंची देणगीची सुरुवात कशी झाली, आगाऊपणा माझा, नाशिकला आले होते एका कार्यक्रमाला कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे, तो कार्यक्रम झाला ते कुठे बिना मानधन जात नाही, ते मानधन कोणाला तरी ते मदत करतात हे सगळं माहिती होतं मला. आणि पहिले आमची भेट कुसुमाग्रजला, त्यांना म्हटलं उद्या मुंबईला तुम्ही चाललाय ना, म्हणे हो, म्हटलं मी पण चाललोय याल का, तर म्हणे तू कसं जाणार आहे, ते ट्रेनने जाणार आहे मला माहिती, म्हटलं माझ्या गाडीतनं जाणार आहे, चालक मालक संघटना आहे, मीच गाडी चालवतो आणि पेटे आहेत, तर म्हणे म्हणजे काय, म्हटलं असं मुंबईला पेटे द्यायच्यात, ते पुस्तकांच्याच पेटे आहेत, म्हटलं आपण पेट्या तुम्ही मी असंच जायचं, हा चालेल. गाडीत बसवलं त्यांना, गाडी जशी नाशिकच्या 15-20 किलोमीटर पुढे गेली तसं आपलं बडबड बडबड चालू केली, कारण तिथून हा उतरणार नाही बाबा हे कन्फर्म माहिती. आणि मग त्यांना योजना पेलवून टाकली, शहापूरला आम्ही चहा प्यायला सांगून तेव्हा पेटी उडून दाखवली, कारण तुस्तर नुसतंच बडबड होती. आणि चहा संपल्यानंतर आदल्या दिवशी घेतलेले 10,000 त्यांनी तसेच मला परत दिले, आणि त्याच्यानंतर 4 महिन्याच्या 1,00,000 रुपये दिले. पण हे सगळं तुम्ही त्या पद्धतीने केल्याशिवाय लोक देत नाही. म्हणजे त्यांच्या गाडीत ना गेलो असतो आणि मग काय, हा ओळखीचा आहे तो ओळखीचा आहे, त्याचं पुस्तक टाक ह्याचं पुस्तक टाक, मग ते चाललं नसत. आणि मला नेहमी माहिती की ज्याच्यासाठी आपल्याला करायचं ना त्याचा आधी विचार करायला पाहिजे, माझा विचार नाही करायला पाहिजे. मी गमतीने नेहमी म्हणतो की विश्वस्त असणं म्हणजे मालक नाही कुठल्याही संस्थेत.
मी एक तुम्हाला या सगळ्या उपक्रमामध्ये आता तुम्ही जे जे काय सांगितलं त्या सगळ्यामध्ये तुम्हाला खूप सारे वाचक सापडले, बऱ्याच वाचकांना आणि बाकीचे वाचक सापडले आणि त्यांचे एकत्र त्यांचा संपर्क वाढला. तुम्हाला याच्यामधून काही नवीन लेखक सापडले की नाही याचं मला उत्तर जाणून घ्यायचं आहे, आणि मला खात्री आहे आपल्या श्रोत्यांना पण याचं उत्तर ऐकून घ्यायचं असेलच. हा शेवटचा ब्रेक आहे आज, गप्पा मारता मारता चर्चा खूपच जास्त छान रंगलेली आहे त्यामुळे आपण लवकर थांबत नाही आहे. हा शेवटचा ब्रेक आहे, त्यानंतर आपण या सगळ्या आजच्या कार्यक्रमाची सांगता करूच. तर लोक हो इथे पॉज घेऊ शकता आणि लगे हा तो सबस्क्राईब पण करू शकता. तर आता परत सुरू करू. तर माझा प्रश्न होता की तर तुम्हाला याच्यामधून आणि काही नवीन लेखक सापडले की नाही?
भरपूर. आणि मी आता ग्रंथ तुमच्या दारीतल्या वाचकांचे लेखक घडले, पुस्तकं जास्त वाचून 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 आणि लॉकडाऊनच्या काळात लेखक घडले आणि दर्जेदार आहेत सगळ्यात महत्वाचं. म्हणजे माझी आई हा निबंध सगळेच लिहितात, करोडो विद्यार्थी लिहित असत, पण ते श्यामची आई एकच होऊन जाते ना, तर तसं ह्याच्यात घडलं आणि खूप चांगले चांगले लेखक तयार झाले. म्हणजे हे सर्वार्थाने योजना माझ्यामध्ये आवडाय, मला जे अभिप्रेत आहे ते सगळं त्याच्यात घडत जात, पुस्तकं वाचली जातात, माणसं वाच वाचन तर सगळ्यात पहिलं वाचन तर निसर्गाचं वाचन करायला पाहिजे. निसर्ग कोपला काय वर्ग तुम्ही त्याला वाचलंच नाही ना, की तुम्ही ते हे सगळे जे सगळ्या गोष्टी आपल्या अंगावर येत आहेत ते निसर्गाकडे दुर्लक्ष केलं, कारण वाचलाच नाही निसर्ग. तसंच माणूस वाचायला पाहिजे, माणूस वाचतच नाही आपण, आणि हे कसं चांगलं वाचायला पाहिजे याच्यासाठी पुस्तक आहे.
हे निसर्गाचं तुम्ही जे बोलला ना, मला मी हे बघितलं होतं की ग्रंथ तुमच्या दारीच्या मार्फत निसर्ग निसर्गावर प्रेम करणारे जे लोक आहेत, निसर्ग निरीक्षण पक्षी निरीक्षण करणारे जे लोक आहेत त्यांना पण एका वेगळ्या रीतीने जोडून घेतलेलं आहे तुम्ही, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा ना.
ग्रंथ तुमच्या दारी मी कशी म्हटलं तसं की ग्रंथ तुमच्या दारी हे एक माणूस माणसाला जोडण्याचं साधन पुस्तकांचं जसं आहे तसं त्याच्यातनं मग अशी माणसं सापडली की ज्यांना निसर्गावर प्रेम आहे, मग निसर्गायन म्हणून आमचा ग्रुप आहे, मग दर तिथलं समीर देशपांडे म्हणून तो सगळं बघतो काम, मग तो अशा लोकांना एकत्र केलं, सुरुवातीला पक्षी आवडणारे एकत्र आले, मग लक्षात आलं की नुसतं पक्षी म्हणजे होत नाही, मग प्राणी आहे, मग नुसतं पक्षी प्राणी नाही असं नाही तर निसर्ग, मग सगळ्यात शेवटी निसर्ग झालं आणि मग त्याचं नाव निसर्गायन या नावाने मग काम सुरू झालं. आणि प्रत्येक ठिकाणी एकच फंडा, आर्थिक व्यवहार आणायचा नाही, आणि सगळं छान होत. मग अनेक दिग्गजांना आणून झूमद्वारे लॉकडाऊनच्या काळात माहिती, नंतर विषय दिले, त्याच्यावरती लोक लिहायला लागली. मग आज समजा बाबा विषय असेल की बाबा दगड, तर मग दगडाच्या प्रकारांबद्दल आणि नो फॉरवर्ड, नेटवर माहिती आहे, माहिती आणि ज्ञान ह्याच्यातला जो फरक आहे ना तो तिथे जाणवायला लागतो. तुम्ही काय अनुभव घेतले, तुम्ही काय बघितलं त्याच्यावरती लिहा, त्याच्यावरती बोला, तेच फोटो टाका जे तुम्ही काढले. आणि त्यांनी तो इतका इतका रंगला, म्हणजे लॉकडाऊनचा पहिला जो काळ आहे तो निसर्गायांच्या ग्रुप मधल्या लोकांना त्याच्यावरती एकही श्रद्धांजली नाही, त्याच्यावर एकही गुड मॉर्निंग गुड नाईट नाही. कारण हल्ली काय हॅपी पितृ पंधरवडा पण लिहितील लोक, म्हणजे काय कशाच्या शुभेच्छा देतील. म्हणजे माझं तर आता इतकं 11,000 फोन नंबर आणि इतके ग्रुप, म्हणजे मला तर एखादा सण आला की टेन्शनच येतं की दसरा आला की आता हे किती सोनं फेकायचं आपल्याला बाहेर. मी कधीच नाही करत, माझ्या सागरला नेहमी माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टच 30 आहे. म्हणजे मी एखादा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवायचा म्हटलं तर खट 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 अशा 30 ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये गेलं की 7,500 लोकांपर्यंत ते जातात, प्लस ग्रुप वेगळेच. पण कधी मी कोणाला व्यावसायिक काही कधी पाठवलं किंवा गुड मॉर्निंग गुड नाईट पाठवलं त्याच्यासाठी खूप. आणि लोकांना हे सकाळी सुविचारांचे तर इतकं लोक त्रास देतात, म्हणजे आपण किती नालायक आहोत हे रोज सकाळी वाचल्यावर कळत. म्हणजे पाठवणाऱ्याला हे येत असावं असं पण गृहित धरतो, म्हणजे त्यांनी जे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. पण मग या ग्रंथ तुमच्या दारी मधल्या ग्रुपवरती पुस्तकांवरती चर्चा होणं, पुस्तकावरती लिहिलं जाणं आणि माणसं माणसाला जोडत जाणं, मग संगीतावरती जे प्रेम करणार होते, मग आम्ही सकाळी गाण्याच्या मैफिली, सकाळचे राग लोक शिकतात मुलं पण त्यांना प्लॅटफॉर्म नाही, मग सूर विश्वास म्हणून विश्वासला सांगून आपण, म्हणजे ग्रंथ तुमच्या दारी एक माध्यम आहे. आता सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावरती मी साहित्य संमेलनात पण मांडला विषय की ग्रंथालयांची संग्रहालय व्हायला लागली. आज ग्रंथालयाची पुस्तकं आहेत ती ज्यांना वाचायची त्यांना द्या. कालांतराने कॅसेट जसे तुमच्याकडे किती सुंदर असले तरी ते वाजवायला साधन नाही, त्यामुळे तुम्ही पुढच्या पिढीला हे ग्रंथालय संग्रहालय म्हणून दाखवायचं नसेल तर आज ज्यांना वाचायची इच्छा आहे त्यांना त्या पुस्तकांना पाय फुटू द्या. 98% न वापरलेली पुस्तकं हे ग्रंथालयाचं भूषण होऊ शकत नाही. आणि त्याच्यासाठी पहिलं पाऊल आम्ही जे उचललं ग्रंथ तुमच्या दारी आणि विश्वास ज्ञान प्रबोधिनी बुक बास्केट म्हणून आम्ही चालू केलं आणि आतापर्यंत 50 सदस्य झाले. एका वेळी तुम्हाला 10 पुस्तकं तुमच्या आवडीची घेऊन जायची वाचनालयात. आता त्या वाचनालयात आमच्या 13,000 पुस्तकं आहेत, तुम्हाला जी आवडतील ती. आणि ही संकल्पना आली कशी, मी आणि विश्वासला खरेदी करायला खूप आवड. आता अनेक वेळा मी मॉलमध्ये गेलो त्या बास्केट घेतल्या काही, पण त्या दिवशी काय योग आला माहित नाही. आम्ही एका ड्रायफ्रूटच्या मॉलमध्ये गेलो आणि त्यांनी काहीतरी 2 वस्तू घेतल्या त्या त्याच्या हातात, मग अजून 2 घेतल्या त्या माझ्या हातात ठेव, मग अजून एक घेतली मी अशी ती काखेत ठेवायला गेलो. तर मला आणि विनायक बास्केट घेन कशाला ते असं करतो, मग ती बास्केट घेतली आणि तिथून आम्ही डायरेक्ट आमच्या वाचनालयात आलो. तर त्या मी त्या विचारलं तिथून ग्रंथपालाला की अरे आपल्याकडे पुस्तक किती, तो म्हणे 13,000. वाचक विचारलेच नाहीत कारण मला ते वाचक किती आहेत ते माहिती होत. तर मी म्हटलं जसं विश्वासला म्हटलं जसं आपण आपल्याला जे हवं ते आणलं, बरं तू घेताना कसं घेतलं, एक तुझ्याकरता घेतलं, एक मुलीकरता घेतलं, एक घरच्यांच्या करता घेतलं, एक कॉमन घेतलं, असं जे तुला आवडलं ते घेतलं. तसं वाचनालयात आला आणि एखाद्याने स्वतःच्या आवडीचं पुस्तक, घरच्यांच्या आवडीची पुस्तकं, नातवाच्या, बायकोच्या, मुलाच्या, जे काय असेल आणि 10 पुस्तक, तर तो परत नाही आला 15 दिवस महिनाभर तरी त्याचं वाचन पुस्तकं उपलब्ध नाही म्हणून थांबणार नाही. कारण वाचनालय एकच पुस्तक देतं आणि मग अडचण अशी होती की ते पुस्तक वाचून झालं की 3-4 दिवस बदलायला जायला वेळ नाही मिळाला की तो न वाचता थांबतो आणि तो नेहमी सांगतो की माझ्याकडे पुस्तक असतं तर मी वाचलं असतं. मग हे करण्यासाठी माय बुक बास्केट, मग त्याच्यामध्ये माय बुक बास्केट, तर बुक बास्केट हे कळतं लोकांना की बास्केट मधनं पुस्तक आणायचं. माय ठेवताना खूप विचार केला मी, माय म्हणजे जसं माझं तसं माय म्हणजे आई, पुस्तक तुमची आई आहे आणि ही तुम्ही आईची माया भरभरून न्या. तर असलं काहीतरी उपक्रम या ग्रंथ तुमच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे करत असतो, त्या त्या गावात, त्या त्या भागात, त्यातल्या त्यात नाशिकमध्ये जास्त प्रमाणात होतं कारण वास्तव्य नाशिकमध्ये असल्यामुळे. पण पुस्तकांसाठी काही पण, म्हणजे आता पण मी एक जर्मनीची मुलगी इथे आली आहे मुंबईला, तिला वाटेल ते करून तिला मी नाशिकला, तिला म्हटलं 5 मिनिटं तू उतर, तुला तुला वाचण्याची आवड आहे तर तिथे समजा जर्मन पेट्या चालू झाल्या तर काय काय चांगलं होईल असं गृहित धरून मी तिच्या मागे लागलो. होपसो
मला मी ऍक्च्युली त्या मुद्द्यावर धरून म्हणतो तुम्हाला. आता हे आमचा पण हा पॉडकास्ट खूप सारी लोक ऐकतील आणि वेगवेगळ्या देशांमधून पण ऐकतील. समजा त्यांना याचा लाभ घ्यायचा असेल किंवा तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल किंवा कोणी म्हटलं की मला आमच्या शहरामध्ये आमच्या गावात हे सुरू करायचं आहे किंवा सुरू असलेल्या यांची मला माहिती पाहिजे तर त्यांनी कसा संपर्क साधायचा तुमच्याबरोबर?
माझा नंबर आहे तो आपण एकदा मी सांगू का?
नाही मी त्यांना खाली देऊ शकेन सगळ्यांनी.
हा मग एक माझा बोलण्याचा नंबर एक व्हॉट्सअप वरती जर टाकलं तर मी माहिती देईल. एकच अडचण आहे आपल्याकडे, आपल्याकडे ग्रंथ तुमच्या दारी योजना सुरू करायची म्हटली की ते पहिले विचारतात त्याच्यातल्या एखाद्या पेटीची यादी पाठवा किंवा तुमच्याकडे ते पुस्तकांची यादी पाठवा, तर ते मी शेवटपर्यंत देत नाही. सागरचंद माझं पण याच्यावरती पूर्ण झालं होतं, कारण लोकांना अर्धा रिकामा ग्लास बघायला आवडतो, अर्धा भरलेला मिळाला याचं समाधान कधीच नसतं. त्यामुळे ते 25 पुस्तकांची एक यादी पाठवली काय, मी 10 याद्या 250 पुस्तकांच्या पाठवल्या काय, किंवा 1000 याद्या पाठवल्या काय, लोक देत ना हेच चालतात की काय नाही. सकारात्मकता संपलेली आहे आणि ह्याला बंधन नाही ना. तुझ्या गावामध्ये आज 8 पेट्या आल्या, उद्या 8 ते 80 झाल्या, तर पुस्तकं वाढणारच आहेत ना, ते काय तुला माहिती. आता नाशिकमध्ये माझ्याकडे वैयक्तिक पुस्तकं जे वाचणार आहेत त्याचे 350 कुटुंब आहे. 350 कुटुंबामधले प्रत्येकी 25 पुस्तकं, यू जस्ट कॅल्क्युलेट.
म्हणजे मला असं म्हणत होतं की समजा कोणीतरी आता समजा कोणीतरी लंडन मध्ये आहे, कोणीतरी आता तुम्ही म्हणाला की जर्मनीमध्ये आहे, तर आपल्या 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 या पॉडकास्टमध्ये पण मला जसं असं दरवेळेस दिसतं की जर्मनीमधून कोणीतरी ऐकतात आमचे आमचे पॉडकास्ट, आमच्याकडे तिथे पण कोणीतरी ऐकणारे लोक आहेत. समजा उद्या त्यांना हवा असेल की अरे इथे इथे आहे का पेटी, तर मग मी कसं त्याच्यामध्ये जॉईन होऊ, किंवा इथे नाही आहे का तर मग मी कशी काय सुरू करू. तर या प्रकारे जर माहिती असेल तर मग त्यांनी मग डायरेक्टली तुम्हाला व्हॉट्सअप किंवा
टेक्स्ट मेसेज माझ्याकडे तयार आहे, पण अगदी आपल्या आपल्या आपण गप्पा मारतो, त्यामुळे मला असं वाटतं की नुसत्या टेक्स्ट मेसेजने फारसं काही भावत नाही. मी जेव्हा बोलतो तर माहित नाही कुसुमाग्रजींचा आशीर्वाद असेल, पण एक तर ते पोटतिडकीने बोलणं असेल म्हणून असेल, पण बोलणं जेव्हा होतं तेव्हा ते सुरू होण्याचं प्रमाण वाढायला लागतं, आणि भेट झाल्यानंतर तर ते 100% होतच. म्हणजे
तुमचा
मी असं म्हणेल की
आम्ही याच्या खाली तो नमूद करू, हा आता हा भाग आपण जेव्हा प्रकाशित करू त्यामध्ये आम्ही हे जरूर करू इन्क्लूड त्याच्यामध्ये, कारण की मग हे वेगवेगळ्या भागामध्ये लोकांना काही इंटरेस्ट असेल तर ते तर नक्कीच त्याच्यामध्ये.
आपलं पहिलं ध्येय काय आहे, तर प्रत्येक मराठी माणसाच्या टिपावरती रिमोटच्या बाजूला पुस्तक आलं पाहिजे, आणि जगभरातल्या मराठी माणसाला मराठी पुस्तक पोहोचवण्यासाठी काही पण
तुम्ही. हा म्हणजे जस्ट लोकांना आठवण करून द्यायला तुम्ही सांगताल का की आता पण किती पुस्तकं कुठे कुठे गेलेली आहेत. म्हणजे मी सुरुवातीला उल्लेख केला होता, पण एक मला एक सगळ्यांना आठवण द्यायची की याची व्याप्ती केवढी मोठी आहे हे सहसा लक्षात येत
नाही. 3 शब्द आहेत, त्याची व्याप्ती छोटीशी आहे. जगभरामधल्या 15 देशांमध्ये 2000 वर असलेल्या पेट्यांमधनं 2.5 कोटी रुपयाची ग्रंथसंपदा, 1,00,000 वर पुस्तकं, असं गेले 14 ते काम चालू आहे. आणि ह्याच्यामध्ये दुबई म्हणजे UAE पूर्ण, नेदरलँड आहे, टोकियो आहे, अटलांटा आहे, स्वित्झर्लंड आहे, बे एरिया आहे, मॉरिशस आहे, सिंगापूर आहे, मस्कत आहे, ओमान आहे, असं बरंच काही आहे. तर ते त्याचं पाहिजे तर आपण एक छोटीशी तिथले नंबर आणि नाव असं तुम्हाला मी इमेज पाहिजे तर पाठवू शकतो, जी तुम्ही याच्यात इमेज इनकॉर्पोरेट करून तिथले नंबर पण मिळू शकतो. तसं पण करायचं असेल तर तसं करू, नाहीतर एक एक संपर्क लक्षात ठेवा विनायक रानडे, तिथपर्यंत तुम्ही पोहोचलात की पुढच्या सगळ्या गोष्टी
पुढचं मग काम झालं. हा
मग एकदा तुमच्याकडे नसेल तर चालू करू, असेल तर त्यांचा संपर्क देऊ. आपण गप्पाच मारतोय तर त्याच्यामध्ये नेहमी मला लोक असं विचारत की हे सगळीकडे चांगलं चाललंय का, तर म्हणतो अरे आमराई आहे, एखादा आंबा छोटा निघाला होता म्हणून आपण आंब्याची झाडं तोडूनही टाकत, त्यामुळे सगळीकडे चांगलं कधीच चालत नाही. पण आपण पावसासारखं असायला पाहिजे, मजबूत बरसायचं. जिथे चिक्कल व्हायचं तिथे चिक्कल होतं, जिथे झाड उगवायचं तिथे झाड उघड, आणि जिथे दगड असतील त्याच्यावर ते वाहून जातात. त्यामुळे प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, ते मन लावून करायचे हे मात्र नक्की. आणि कुठे चालत नाही, मला तो एक चांगला मुद्दा ठरतो. पुण्याहून एक वयस्कर गृहस्थ घरी आले माझ्या, आणि आता ते काहीतरी विचारायचं ना, म्हणजे लोकांना असं विचारायला फार आवडतं, त्याप्रमाणे त्यांनी विचारलं की समजा पुस्तकं फाटली तर काय करता, म्हणजे तर काय करायचं. म्हटलं अगदी बरोबर आहे, म्हटलं तुम्ही जेव्हा जन्माला आले तेव्हा तुमच्या माऊलीला हे माहिती होतं की हा मरणार आहे, पण बिचारीने टीट लावलं, बारसं केलं, मुंजे केली, हा, आणि म्हटलं एका वडिलांनी त्याची मुलगी तुम्हाला बायको म्हणून दिली. सगळ्यांना हे माहिती होतं की तुम्ही जाणार आहे, पण सगळ्यांना अपेक्षा होती की तुम्ही चांगलं जगाल. तसं म्हटलं मी पुस्तकं देताना ते फाटली तर काय, तर ती त्यांच्या हातात गेली तरच फाटणार आहे ना, म्हणून तुम्ही किती दाबून ठेवणार. प्रयत्न करणं माझं काम आहे, मग ती फाटली तर काय करायचं आम्ही करू, पण ती फाटेल हरवेल म्हणून द्यायचीच नाही. असं करण्यात म्हटलं काही स्वारस्य नाही. आता मुलांच्या पुस्तकांच्या ज्या पेट्या आहेत त्याच्यामध्ये मला सगळ्यात जास्त काय आवडतं तर जेव्हा कुठूनही कुठल्याही पेटीमधनं जेव्हा ते कळतात की ही एवढी एवढी पुस्तकं मिसप्लेस झाली तर मी खूप खुश होतो, कारण हे सगळं करताना थोडस रानडे म्हणून डोकं लावून ठेवलेलंच आहे. एकतर हे व्यवसाय नाही कोणाला करू दिला याचा, दुसरी गोष्ट असं आहे की तुम्ही पुस्तकाला पुस्तक तुमच्याकडे टाकायचं नाही, तुम्ही पैसे पाठवायचे मला. तर नाहीतर काय सुरुवातीच्या काळामध्ये राहूची एक चांगली कादंबरी नवी कोपी काढायची, जुनं आपल्या घरातली टाकायची अशी पण मानसिक. आपल्याकडे सगळ्यात आनंदाचा भाग काय की फुकट राहण्याला लोकांना खूप आवडतं, म्हणजे आपली गरिबी दाखवायला श्रीमंताला जास्त आवडतं की मी कसं एडत काढून आलो समोर त्याला कसं फसवलं. तर हे श्रीमंत माणसांना अगदी आवडीचं लक्षण आहे करणार. तर ते पुस्तक हरवलं की मला खूप आनंद होतो की पुस्तक हरवलं म्हणजे काय पेटीत आलं नाही, हरवलं म्हणजे ते कोणतरी वाचतं हा एक आनंद. ते काय असं नाही किंवा ते गेलं ते कोणाच्या हातात लागलं तर तो वाचणार नसेल तर पुढे पाठवून देतो, म्हणजे ते पुस्तकाला एक वाचक वाढला. हा पैसे देणार म्हणून मी तिथनं नवं कोरं पुस्तक परत त्याला पाठवणार शिलाई बिलाई करून नंबर टाकून, तर त्याचं लाईफ वाढलं. म्हणजे हे गंमत तर इतकी एका बाईने मला मुंबईहून फोन केला आमच्या सोसायटी चोरी झाली आणि पेटी चोरीला गेली, तर मी खूप हसलो. तर म्हणा तुम्हाला काय वाटतं का पेटी चोरीला गेली, हा म्हणजे याच्यासारखं सुख नाही ना काय चोरी ग्रंथपेटी चोरीला गेली. तर म्हटलं मी खूप खूप खुश आहे. तर म्हणे का बरं, म्हटलं तुमचा माझा करार झालाय तुम्हाला 20,000 पाठवायला लागणार आहे. आम्ही वाचनाचे पैसे घेत नाही पण तुमच्याशी आमचा करार आहे, त्याप्रमाणे तुम्हाला 20,000 पाठवावे लागतील. मग मी परत नवीन पुस्तक घेईल, त्या परत करीत पुस्तकांची पेटी तुमच्याकडे येईल, त्याचं आयुष्य वाढलेलं असेल म्हटलं. आणि जिथे चोरांनी नेली तिथे तो कोणातरी ते वाचलंच ना म्हटलं त्याच्यातनं. मला सगळ्यात आनंद या सगळ्यामध्ये आपल्या गप्पा गप्पा चालत म्हणून सांगतो की थोडक्यात वाचक आणि पुस्तकांचं नातं दृढ करायचं डोक्यात इतकं खोळ घुसलं की मला जेव्हा हे लोक सगळेजण विचारायला लागले की आमच्या घरातली पुस्तकं देऊ का, तर मी त्याच्यात एक नवीन कल्पना चालू केली. मी कोरोनाच्या आधी महाराष्ट्रातल्या 40 ठिकाणी गाडी घेऊन जात गेलोय आणि 1,000 पुस्तकं घेऊन जातो, त्याच्यामध्ये मराठी साहित्य, इंग्रजी साहित्य, इंग्रजी लिटरेचर सगळं आणि लहान मुलांची पुस्तकं अशी ते 1,000 पुस्तकं असतात. ती मी त्या गावात एखाद्या वाचनालयात एखाद्या हॉलमध्ये तिथल्या लोकांना सांगतो की तुम्ही माझं जाणं येणं जेवण खाणं ह्याकडे काही लक्ष देऊ नका, तुम्ही फक्त त्या भागामध्ये एक मला जागा द्या, 2 दिवस मी तिथे थांबेल, जिथे तुम्ही ते आपण जेवणाची टेबल असत ना असे 40 टेबल द्या मला, ते मी मांडून ठेवेल आणि त्याच्यावरती मी पुस्तकं एका शेजारी एक अशी रचून ठेवेल. तुम्ही गावामध्ये आवाहन करायचं की तुमच्या घरात वाचून झालेलं पुस्तक आणा आणि ते इथे द्या आणि इथलं आवडलेलं तुम्हाला घेऊ, पुस्तक द्या पुस्तक घ्या.
तुम्ही काळजी घ्या आम्ही तुम्हाला पुस्तकं देतो.
हा नाही, घरातल्या पुस्तकांना पाय फुटले पाहिजेत ना. माझ्या घरात 10 पुस्तकं अशी आहेत की जी संग्रही नाहीये, वाचनीय आहेत, माझी वाचून झाली पण मी कोणाला देत नाही का, तर तो आणून नाही देणार, पण ती मला बदलून मिळाली तर म्हणजे महाराष्ट्राच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत मी केलं. मग मी स्वतः तिथे बसतो, मी आणि आमच्या प्रतिष्ठानचे व्यवस्थापक आहेत, 3 C बघतो मी, कॉस्ट, कंडिशन आणि कंटेंट, आणि चौथा तो माणूस बघतो. म्हणजे जर त्याचे कॉस्ट चांगली आहे, कंडिशन चांगली आहे, कंटेंट चांगली आहे, तर पुस्तकाला पुस्तक, आणि त्याच्या नंतरचा जो भाग आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे, तो येणारा माणूस मला लगेच ओळखता येतो. पैशा अभावी वाचन थांबला असेल तर त्याला 2 पुस्तक. आणि एखादा माणूस जर का चांगल्या वाहनातनं आलाय कारमधन तर तो साधारणतः अजब प्रकाशनाची पुस्तकं घेऊन येतो, कारण त्याला गरिबी दाखवायची असते, त्याला बोर्ड असतो मी गरीब आहे, ते 60-70 रुपयाला पुस्तक मिळतं, छापील किंमत 400 असते. तो ती 10 पुस्तकं देऊन चांगली दर्जेदार 10 पुस्तकं नेताना त्याला फार समाधान वाटत किंवा आपण कसं फसवलंय. अशा माणसाच्या 10 पुस्तकाला मी एकच पुस्तक देतो, पण अगदी सामान्य 25 रुपयाचं साधं फाटकं पुस्तक जरी एखादी बाई घेऊन आली आणि त्या बाई वाचणारी आहे असं लक्षात आलं तिच्या फेरावरनं माणसाच्या बाईच्या, तर मी त्यांना 5-5 पुस्तकं पण दिली.
अशा संकल्पना
सॉरी
तुम्हाला देता भाव हा कायम तुमच्यात जागृत ठेवला पाहिजे. दानाचं पण तसंच आहे, देणगी देणाऱ्यांचं दातृत्वाला सुद्धा रियाज पाहिजे. तुम्हाला रोज काहीतरी देण्याची उर्मी पाहिजे, काय देता येईल काय देता येईल काय देता येईल.
खरंय, आता ही जी तुम्ही कल्पना सांगितली ना, ही मी परदेशात बऱ्याच ठिकाणी पाहिली आहे. म्हणजे अगदी रेल्वे स्टेशनवर एखादं फळकुटं लावून त्याच्यावर पुस्तकं लोकांनी ठेवावीत, स्वतःची दुसऱ्यांची आवडलेली घेऊन जावीत, किंवा बऱ्याचशा कॉफी शॉप्समध्ये पण पाहिलेलं आहे मी. तर म्हणजे वाचन संस्कृती अशी कायम वाहत राहिली पाहिजे, लोकांना नवीन नवीन पुस्तकं स्वतःची देऊन दुसऱ्यांची वाचायला घ्यायला आवडलं पाहिजे. याच्यासाठी अशा लोकांनी पण स्वतःहून बऱ्याच ठिकाणी चळवळी चालू केल्या. आता यात कुठे व्यवसायाचा पण भाग असेल, कारण त्यानिमित्ताने लोक त्या कॉफी शॉपमध्ये जातात, कॉफी पितात.
नाही, इथे आपल्याकडे उलटी गंमत आहे. म्हणजे जर का मी असं लिहिलं असतं ना की कोणी यान पुस्तक घेऊन जा, तर तुला सांगतो खूप लोक आले असते, ते वाचणार नसले तरी 10 पुस्तक घेऊन आले असते. आणि मग 2 दिवसांनी काकाला फोन कर, मामीला फोन कर, तुला वाचायला आवडतं का? काय बाबा नाही, माझ्याकडे चांगली पुस्तकं आली, मग तू आणली कशाला? तिथे फुकट होती. अरे पण तुला नको होती तू आणली कशा करता? फुकट होती म्हणून घेऊन आला.
जरासा वेगळा प्रॉब्लेम आहे तो. पण मला हे शेअरिंग मला जे आहे ना, हा आपण काल पण आपण काल त्याच्याबद्दल आय थिंक काही सेकंड बोललो, पण मला वाटतं की ते आपल्या म्हणजे लहानपणापासून आपण हे बघत आलोय, एक वर्तमानपत्र 4 फॅमिलीज मध्ये, एक कटिंगच्या चौघांच्या मध्ये वगैरे. तर तुम्ही हेच असं ते एक पुस्तकाची पेटी इतक्या फॅमिलीमध्ये, आणि मग ती त्या लोकांना एक, म्हणजे तुम्ही वाचक आणि पुस्तक यांच्या नात्याबरोबर वाचक आणि वाचक हे पण नातं जो तुम्ही दृढ केलंय ते मला आवडलं खूप. आणि आज पण मला हे ऐकताना त्याच्यामध्ये त्याचीच परत परत जाणीव झाली त्याची. एक काम करेल आपला, ऍक्च्युली बघता बघता आपल्याला बोलता बोलता आपल्याला कळलं नाही, बऱ्यापैकी वेळ झालाय, त्यामुळे अजूनही किती वेळ आहे प्रत्येकाकडे ते माहिती नाही, त्यामुळे एक क्विक टाइम चेक आणि त्या हिशोबाने आपण
म्हणजे तसं बऱ्यापैकी किस्से तर भरपूर आहेत. मुळात मला या निमित्ताने असं वाटतं की आपल्या गप्पांमधनं कुठल्या तरी भागामध्ये हे जेव्हा सुरू होईल किंवा कुठल्या तरी लोक याला मदत करतील, याचा मूळ हेतू ह्या गप्पा मारण्याचा, त्याला वेळ देण्याचा अगदी साधारण हेतू होतोय की ज्यांना ग्रंथ तुमच्या दारी माहित नाही त्यांच्या पर्यंत त्याच्यातल्या एकाला एक जण जरी तो वाचक जोडला गेला योजनेशी, एक देणगी जरी जोडला गेला तरी, मला असं वाटतं की आपल्या तिघांच्या गप्पांचा एक फायदा आहे. वेळ हा सगळा वेळ माझा दिवस रात्र मी ह्याच कामासाठी अडकलेला असतो. मी नाही ते सगळे गोंधळ घातले त्याच्यासाठी, काय काय केलंय, कुठे कुठे गेलोय, आणि काय भरपूर किस्से पण असतात. फक्त माझं काय म्हणणं आहे की खूप लोक जे की वाईट अनुभव नाही आले का, तर ते वाईट अनुभव कशाला म्हणतो आपण, कारण तुम्ही अपेक्षा ठेवून गेले तरच वाईट अनुभव येतो. वाईट काहीच नसतं, समोर जर तुमच्याशी नीट वागला नाही याचा अर्थ तुम्ही त्यांनी नीट वागावं अशी तुमची अपेक्षा होती. मी काहीच अपेक्षा न घेता फिरतो, त्यामुळे मला सगळं चांगलंच मिळतं किंवा जे मिळेल ते चांगलं. मला असं वाटतं की तो आनंदी राहणं हे आपल्या हातात आहे, आणि वाचन तुम्हाला ते देतं, आणि माणसांचं वाचन ते तुम्हाला नक्की देत. या पेटीच्या माध्यमातून इतके लोक जोडली जातात, इतक्या लोकांपर्यंत पोहोचता येतात, अनेक दिग्गज लेखक म्हणा, कवी म्हणा, चांगले वाचक म्हणा, आणि खूप छान आनंद ज्यांना मिळतो. मुलांमध्ये आपण जातो पेट्या घेऊन, आज मुलं पुढे मोठी झाली, कुठेतरी त्यांच्या यशामध्ये ग्रंथ तुमच्या दारीचा छोटस जरी वाटा असला तरी ती आनंदाची आणि सभा वर्धनाची बाब नक्की असणार आहे. सागर जेव्हा म्हटलं आपल्याला गप्पा मारतात किती वेळ, तर म्हणे असं नाही तर गप्पा रंगल्या तर तासभर सुद्धा चालतं. तर म्हटलं तासभर आपण गप्पा मारू शकू, लोक बघतील की नाही मला माहित नाही. ग्रंथ तुमच्या दारी तर मला कोणी सांगितलं तर मी एक मिनिटात पण सगळी योजना सांगू शकतो, 1.5 मिनिटात सांगू शकतो, कारण लोकांकडे वेळ किती असतो ते आपल्याला माहित नसतं. माझ्याकडे वेळच वेळ या योजनेकरता काही पण, म्हणजे माझ्या डोक्यात आता मी मगाशी सांगितलं तसं की ती जर्मनीची मुलगी कधी एकदा नाशिकला येते असं झालंय मला की तिला मी ते एकदा हात धुवून मागे लागतो. नाशिकच्या बाहेर कधी पडलो नव्हतो, त्यामुळे लहानपणी घेत परदेश बिरदेश कसं नका सगळे ग्लोबी पार नाहीये, पण ही सगळी मी नावं धनादन घेतो. त्याचं कारण असं की त्या प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी मी खूप मनापासून प्रयत्न करतो आणि त्याला मनापासून मित्र साथ देतात.
मला म्हणा असं वाटतं असं की ही संकल्पना सांगायला जरी एक दोन मिनिट लागत असतील तरी त्याचा ध्यास का घेतला आणि तो कसा म्हणजे एवढं म्हणजे पूर्ण वेळ पैसा स्वतःचा खर्च करून माणूस हा हातून का मागे लागलाय हे कळण्यासाठी अशा गप्पा निवांत व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे ते दोन मिनिटात ते कळणं शक्य नाही आहे. दोन मिनिटात संकल्पना सांगता येईल पण त्यामागचं जे प्रेरणा आहे ते ती कळायला अशा गप्पा लागतात.
मी सागर ह्या सगळ्यांना नेहमी हा प्रश्न पडतो की चरितार्थ किंवा हे, तर माझ्या एका मला मित्राने सांगितलं होतं की तू ह्याच्यासाठी एवढं गावभर फिरतो तर तू त्याच्या व्यवसाय केला असतात, तर म्हटलं काय झालं असत, तर म्हणे माझ्यासारखं फार्म हाऊस झालं असत. म्हटलं ठीक आहे, तुझ्यासारखं फार्म हाऊस आपण तुझ्या फार्म हाऊसवर आता जेवतो. कितीच फार्म हाऊस आहे? तर काय 3 कोटीच वगैरे. म्हटलं बरं ठीक, तू वर्षातली इथे किती दिवस येतो? आपण असं करू धरू की 10 दिवस पूर्ण वर्षभरात म्हणून तू 10 दिवस इथे येऊन याचा आनंद घेतो. म्हटलं हे जे आपण आता बसलोय त्याच्या बाजूला स्विमिंग टँक आहे छान, त्याच्या मागे लॉन आहे आणि त्या लॉनच्या पलीकडे म्हटलं एक तू घर बांधलं आहे आउटरोस इथले केअरटेकर साठी. हो म्हणे. म्हटलं ते किती दिवस असतात? म्हणजे 365 दिवस. म्हटलं त्यांनी काय केलं? त्यांनी फक्त तुझ्याशी सचोटीने वागवून कष्ट करून काम केलं आणि तुझा ह्याचा जागेचा सांभाळ केला. देवाने तुझ्यापेक्षा जास्त त्यांना दिलं ना. म्हटलं 3.5 कोटीचं फार्म हाऊस ते रोज वापरतात. म्हटलं तू कुठे वापरतो? तर हा बघण्याचा मुद्दा असा आहे की तुम्ही एकदा पैसा सोडून काहीतरी करायच्या मागे लागले तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळत जातात, मिळतात, मजा मिळते, माणसं जोडता येतात, मित्र जोडता येतात आणि मुळात तुमच्या मनातला निस्वार्थी भाव समोरच्याला एकदा कळला की मदतीला काहीच कमतरता नसते. म्हणजे मी आनंदवनामध्ये गेलो होतो, तिथे आम्ही तिथे पेटी दाखवली त्यांना, तर त्यांनी सांगितलं की आम्हाला पेट्या पाहिजेत. तर मी तिथून आनंदवनहून नागपूरला येताना येता प्रवासामध्ये फक्त एका मित्राला फोन केला की आनंदवनामध्ये आपल्याला पेट्या द्यायचे. मी नाशिकला यायच्यात 1 लाख रुपये जमा झाले होते देणगीचे 5 पेट्यांचे. तर पुस्तकं पोचायला पाहिजेत, वाचायला पाहिजेत, याच्यासाठी मदत करणारे आहेत, पुढाकार घेणारे आहेत, वाचणारे आहेत. कराड अर्बन बँकेसारखे लोक बदलण्याला मदत करतात आणि हे व्यवहारापलीकडचं नातं एकदम झालं की हे टिकणं किंवा वृद्धिंगत होणं हे काही फार वेगळं त्यासाठी काही करायला पाहिजे असं मला वाटत नाही. कालोपरत जसं त्याच्यात थोडेसे बदल व्हायला पाहिजेत. म्हणजे पूर्वी जर आपण शेणाने सारवलेल्या वाड्यात राहत असू तर आज खाली पडची पाहिजे. तसं वाचनाच्या अनुषंगाने, नवीन येणाऱ्या पुस्तकांच्या अनुषंगाने वाचकांचं कल बघून त्याच्यामध्ये थोडे थोडे बदल करत नवीन पिढीला सामावून घेताना अजून काय करता येईल. वाचन संस्कृती वृद्धिंगत करणे या विषयावरती मला खूप हसू येतं कारण ती वृद्धिंगत करायच्या आधी ज्यांची इच्छा आहे त्यांना पूर्ण व्हायला पाहिजे.
त्याच्यामध्ये एक एक आपण विषय नाही आज हे केला पण मे बी लाईक नेक्स्ट टाइम बोलू आपण याविषयी. ऑडिओ बुक्स वगैरे तुम्ही ऍक्च्युली एनएबी बद्दल तुम्ही थोडस बोलला तुम्ही पण मे बी त्याविषयी मला अजून पण ऐकायला आवडेल की आता सध्या खूप सारी पुस्तकं ऑडिओ फॉर्मॅटमध्ये पण असतात. खूप सारे माहितीपूर्ण पॉडकास्ट असतात ऑडिओ फॉर्मॅटमध्ये की ज्याचं लिखित काहीच कुठेच काही मुद्रांकन नाही आहे असं, पण त्याच्यामध्ये माहिती खूप सारी मिळते त्याच्यामध्ये. हे पण आम्हाला पण असं मला बऱ्याच वाटतं की त्या की मला माहिती असलेली बरीचशी माहिती मला तिथूनच मिळाली आयदर कुठल्या तरी युट्यूबवरती बघून किंवा एखादा पॉडकास्ट ऐकून वगैरे. आणि हे पण ऐकल्यानंतर असं दरवेळेस वाटतं की हे पण हे लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि हे कसं पोहोचवावं वगैरे असं वाटत असं. पण हा आय थिंक वेगळा विषय आहे, मोठा आहे. परागला पण एक प्रश्न होता आय थिंक मी आपण करू
पुढे. म्हणजे तुम्ही एवढे पुस्तकांमध्ये रमणारे आणि एवढ्या लोकांपर्यंत पुस्तक तुम्ही पोहोचवता पण तुम्हाला कुठले पुस्तक आवडतं? तुम्हाला काय वाचायला आवडतं?
माणसं वाचायला जास्त आवडतं. वाचनाचा हा मला याच्यामध्ये इतका मी गुंतत गेलो म्हणजे मी परत सांगतो की 24 तास फक्त याच ध्यासात वाचन. मी तुम्हाला मला हाच प्रश्न आणि निरगुडकरने विचारला होता 24 तास तू काय वाचतो? मी म्हटलं माणसं वाचतो. त्यामुळे याच्यापेक्षा जास्त काही वाचन लागतच नाही माणसं. आता इतकी धमाल आहे म्हणजे आता मी तुम्हाला म्हटलं तसं की आपलं वाचन किती त्रोटक आहे. आता हे जे प्रचलित लेखन आहे ते सुद्धा जरी तुम्ही वाचायचं ठरवलं तरी हयात कमी पडेल, इतकं साहित्य आज उपलब्ध. आणि लोकांना काय भावतं जे माहिती असेल ते जर आवडलं सांगितलं तर ते भावत. त्याच्या पलीकडे पण खूप काही आहे. जसं हा म्हटलं की 65 लेखक नाही मला सांगते, 6,500 लेखक कुठून जाणार आहे. त्याच्यामुळे मला माणसं जोडणार, माणसं माणुसकी जपणार आणि थोडस आनंदी असणार, म्हणजे विनोदी लेखन जास्त आवडत कारण तो सार आहे जीवनाचा. स्वच्छंदी माणूस आहे मी सुद्धा, मस्त मौला. म्हणजे आताच मी जिथे आपण आता बसलोय तिथे लेकीला म्हटलं की मला एक फोटो काढायचा आहे, मला पाळणा पाहिजे. तर म्हणे का हो काका, तर म्हटलं आता 7 फेब्रुवारीला माझं 55 पूर्ण होत आहे आणि माझे कॅप्शन डोक्यात तयार आहे, उमर 55 की दिल 55 का. तर म्हटलं मला त्या पाळण्यात बसून तुझ्याची गांधी किंवा तोंडात घालून मला एक फोटो काढायचा. मला स्वतःवरती प्रेम करायला आवडतं, माणसांवरती प्रेम करायला आवडतं. फेसबुकवरती मला नुसतं पाहायला प्लॅस्टर झालं होतं तर मी सिरीज चालू केली होती लॉकडाऊनच्या काळामध्ये. ज्या कलरचं टी शर्ट अंगार पॅन्ट अँड टी शर्ट असेल त्याच रंगाचं प्लॅस्टर, तर ते लोकांना खूप भावलं. तर ते म्हणे तू हे सगळं करतो कस. तर मला आवडतं आणि मी केलेलं बघून तुम्हाला हसू येत त्याच्यापेक्षा आनंद दुसरा. माणसाला अनेक गोष्टी देता येतात ज्याच्यात तुमचं नुकसान काही नसतं. तिथेच खरी कमतरता आहे, गोष्टी आहे की मला माझं नुकसान काही नव्हतं, समोरच्याला जो आनंद देतो तोच माणूस देतो. आणि तुम्ही पुस्तकांच्या संगतीत असाल तर हे कधी ना कधीतरी तुमच्यात पण हा गुण आपोआप येईल. त्याच्यामुळे हे ग्रंथ तुमच्या दारी जेवढं मला झेपेल जमेल.
हा चांगला उपक्रम आहेच आणि त्याचे लाभार्थी आता सध्या इतके सगळे आहेत. तुम्ही आता असेच एका श्वासात तुम्ही इतक्या सगळ्या देशांची आणि शहरांची नावं घेतली. आय एम शुअर तिथल्या लोकांना पण हे आवडतं आणि हे अजून अधिकाधिक लोकांच्या पर्यंत पोहोचावं अशी आम्हाला पण आशा आहे. या पॉडकास्टच्या निमित्ताने, या आजच्या आपल्या चर्चेच्या निमित्ताने जर आपल्याला अजून काही वाचक त्यामध्ये जर मिळाले तर आम्हाला याच्यामधून अधिक आनंद होईल. तुमच्याकडून मी नंतर माहिती घेईन असती की जी आपल्याला या एपिसोड बरोबर लोकांबरोबर शेअर करता येईल. पण आज खूप चांगली माहिती मिळाली तुमच्याकडून. इनफॅक्ट मी ग्रंथ तुमच्या दारी जेव्हा लंडनमध्ये सागरच्या कडून मला कळलं तेव्हापासून माझी इच्छा होती की अरे हे करणारा वेडा माणूस कोण आहे. तर ते आज मला त्या वेड्या माणसा बरोबर गप्पा मारायची संधी मिळाली म्हणून चांगलं वाटत आहेच. पण आपण पुढे अधिकाधिक याच्या या ग्रंथांच्या पुस्तकांच्या निमित्ताने बोलत राहू, भेटत राहू अशी आशा करतो. कधीतरी गाठभेटही होईल भारतामध्ये किंवा लंडनमध्ये किंवा कुठल्या तरी एका तिसऱ्याच देशामध्ये. तुम्ही तुमच्या उपक्रमाच्या निमित्ताने आलेल्या ग्रंथपेटीच्या रूपाने पण होईल भेट. तर बाकी आमच्या तिघांच्याकडून मी तुम्हाला धन्यवाद करेन आणि रेकॉर्डिंग थांबेन, बाकी आपण बोलत राहू शकतोच.
ठीक आहे, फक्त मी तुमच्या मेहनतीचे आभार मानतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की हा गप्पांपेक्षा मी जास्त बोललो असं मला लक्ष देतोय. पण आता तो स्वभाव
असेल
उद्देश तोच होता. बरोबर,
धन्यवाद.
तर हा होता आजचा भाग. आशा करतो की तुम्हाला सर्वांना आवडला असेल. आमच्याप्रमाणेच तुम्हाला सुद्धा यामधून काही नवीन मुद्दे, काही जुन्या मुद्द्यांच्या नव्या बाजू, नवीन माहिती काढावी असेल. तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोतच. त्यासाठी @मेतकूट पॉडकास्टवर तुम्ही आम्हाला लिहू शकता, कॉमेंट करू शकता किंवा थेट आम्हाला सांगू शकता. आणि हो, मेतकूट पॉडकास्टच्या चॅनलला स्पॉटीफाय, ॲपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट किंवा यूट्यूब यापैकी तुम्हाला जे काही आवडत असेल तिथे सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याला मदत होईल. पुढच्या वेळी नवा भाग नवा विषय घेऊन आम्ही लवकरच प्रकट होऊ. तोपर्यंत काळजी घेणे, जीवास जपणे, कळावे, लोभ असावा. हॅलोच.